आज रात्रीकरिता मी एक छोटासा शास्त्र भाग किंवा एक छोटेसे वाचन निवडलेले आहे. प्रभूची इच्छा असेल तर त्याचा तो संदर्भ देईल. मत्तय 13:24-30 मधून आणि त्यानंतर मी काही क्षणात 34-40 सुद्धा वाचू इच्छितो. आता मत्तय शुभवर्तमान याचा 13 अध्याय आणि 24 वचनाच्या सुरुवातीपासून मत्तयाचा 13 अध्याय शब्द वाचताना लक्षपूर्वक ऐका. माझे शब्द टळतील परंतु त्याचे शब्द टळणार नाहीत. त्याने दुसरा दाखला त्यांच्या पुढे मांडला. तो म्हणाला, आकाशाचे राज्य हे ज्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे आहे. परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाते फुटली व दाणे आले तेव्हा निंदण ही दिसू लागले. मग घर दण्याचे चाकर येऊन त्याला म्हणाले, महाराज, तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय? तर त्यात निदण कुठून आले? आणि तो त्यांना म्हणाला, कोणा वैराने हे केले आहे. मग चाकर त्याला म्हणाले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी तुझी इच्छा आहे काय? पण तो म्हणाला, नको, तुम्ही निदण जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. तुमच्या लक्षात आले, अगोदर निदण जमा करा आणि त्यांच्या पेंढ्या बांधा. आता हे वाचत असताना मला तेथे अजब जाणीव झाली. ज्यावेळेस त्या रात्री मी केटिलिना पर्वताच्या माथ्यावर बसून प्रार्थनेत असताना आणि नंतर मी विचार केला, कशा प्रकारे मी एखादा शब्द जुळवू की जेणेकरून आज रात्री मी बोलू इच्छितो त्याकरिता मी त्याचा उपयोग करू शकेन. आणि मी खाली गेलो आणि पाहिले की डिस्क्रिपन्सी हा शब्द. म्हणून मी शब्दकोश घेतला आणि पाहिले की डिस्क्रिपन्सी या शब्दाचा अर्थ काय आहे. आणि त्याचा अर्थ वेबस्टरच्या मते विसंगती पेरणे किंवा विरोधात्मक असणे, एक मतभेद किंवा काहीतरी भिन्न किंवा जे पूर्वीचे होते त्याच्या विरोधात काहीतरी. म्हणून मी विचार केला की आज रात्रीच्या विषयाला मी विसंगतीचे बीज हे नाव देईन आणि विश्वास करतो की प्रभू त्याच्या वचनावर आशीर्वाद देईल जसे आम्ही त्याच्या जवळ जाऊ. आणि आम्ही हे सुद्धा जाणतो की त्याने त्याचा अर्थ सुद्धा सांगितला 36 वचनात आणि 43 वचनापर्यंत कशा प्रकारे हे बीज परिपक्व झाले. आम्ही येथे असताना आम्ही हे सुद्धा वाचूया. आता वचन 36-43 पर्यंत, नंतर तो समुदायास सोडून घरात गेला. मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातील निदणाच्या दाखल्याची फोड करून आम्हास सांग. तेव्हा त्याने उत्तर देऊन म्हटले, चांगले बी पेरणारा तो मनुष्याचा पुत्र आहे आणि शेत हे जग आहे व चांगले बी राज्याचे संतान आहे आणि निदण हे त्या दुष्टाचे संतान आहे आणि त्यांना पेरणारा वैरी हा सैतान आहे आणि कापणी ही काळाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. म्हणून ज्याप्रमाणे निदण जमा करून विस्तवात जातात त्याप्रमाणे या काळाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू आणि अन्याय करणारे यांना जमा करतील आणि तो त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकील. तेथे रडणे व दात खाणे होईल. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्या ऐकणाऱ्याला कान आहेत ते ऐको. तो येशू स्वतः त्या दाखल्याची अर्थपोड करून देत आहे. त्याकरिता आम्हाला माहीत आहे की त्याचा अर्थ काय आहे. आणि आता जसे आम्ही हे बघतो की ही बीजांची पेरणी आणि ती कापणी, आता तो त्याचा अर्थ सांगतो. आणि नंतर मी विश्वास करतो की येशू हा दाखला त्याच्या दिवसात सांगत आहे, परंतु त्याचा अर्थ जगाच्या अंतिम दिवसात किंवा युगाच्या शेवटल्या दिवसात, जो हा दिवस आहे. आणि मी विश्वास करतो की आज हा रात्री हा छोटासा शास्त्र भाग आम्ही ज्या घटकेत राहत आहोत त्या घटकेला अगदी योग्य प्रकारे लागू होतो. कारण येशूने स्पष्टपणे येथे म्हटले की त्यांचे एकत्रीकरण ह्या जगाच्या अंतिम दिवसात होईल, तेव्हा ते जेव्हा शेवट होईल तेव्हा त्या घवाचे जमा करणे होईल आणि त्या निधनाचे जमा करणे आणि त्यांना जाळून टाकणे सुद्धा आणि ते घऊ स्वर्ग राज्यात घेणे. आणि मी विश्वास करतो की हे अशाच प्रकारे होते. आणि दुसरा एक शास्त्र भाग मला अशाच प्रकारे विश्वास ठेवण्यास प्रेरणा देतो. मी येथे तो लिहून ठेवला आहे, मत्तय 24:24 आहे, जेथे असे म्हटले आहे की बोलत आहे त्या जागे संबंधी ते विसंगतीचे बीज. येशूने म्हटले की ते दोन्ही इतके समान भासतील की शक्य झाल्यास निवडलेल्या सुद्धा भ्रमात टाकतील. जवळजवळ तंतोतंत सारखेच दुसऱ्या जागी शास्त्र भागात जेथे असे लिहिलेले आहे की पाऊस न्यायी व अन्यायीवर सारखाच पडतो. मला माझा पहिला अनुभव आठवतो, जेव्हा मी प्रथमच पेंटिकॉस्टल लोकांमध्ये आलो. मी मिशिवाका इंडियाना येथे होतो आणि मी एका मोठ्या संमेलनात होतो, एक हॉल जो याच्या सारखाच होता, जेथे उत्तर व दक्षिण एकत्र आले होते. कारण त्या दिवसांमध्ये त्या छाटणीच्या दिवसात त्यांना तेथे एकत्र येणे भाग होते. ते दोन प्रकारचे महान पेंटिकॉस्टल बंधू लोक होते. मी त्यांच्याविषयी कधीच ऐकले नव्हते किंवा पूर्वी कधीही त्यांना भेटलो नव्हतो. मी प्रथमच त्यांना अन्य भाषेत बोलताना ऐकले आणि रांगेच्या शेवटी त्या संमेलनात मी त्यांच्यापैकी सदस्य नव्हतो. मी केवळ एक तरुण बॅप्टिस्ट सेवक होतो. मी खूप दूर मागे बसलो होतो आणि मला आठवते की प्रथमच कोणाला तरी अन्य भाषेत बोलताना मी ऐकले. ते सर्व कशा संबंधी आहे हे सुद्धा मला ठाऊक नव्हते. आणि नंतर त्या दोन व्यक्ती मुख्यतः पुढच्या भागात बसले होते. एक अन्य भाषेत बोलत असे व दुसरा मनुष्य तो काय म्हणाला याचा अर्थ सांगत असे. आणि त्यानंतर मी माझ्या बायबलचा अभ्यास होईल तेवढ्या कसोशीने करण्यास सुरुवात केली आणि मला असे आढळले की ते शास्त्र वचनानुसार होते. ते तंतोतंत शास्त्र वचन आहे अशा प्रकारे पवित्र आत्मा करील. ठीक आहे. साधारणतः त्यानंतर एक दिवसाने त्या रात्री माझे हृदय खूपच बेचैन झाले. मी एका मक्याच्या शेतात झोपलो. एका बिछाण्याची सोय करण्या इतपत पुरेसे पैसे देखील माझ्याकडे नव्हते, म्हणून केवळ घरी पोहोचण्या इतपत पैसे माझ्याकडे होते. आणि मी माझ्याकरिता काही डोनट्स घेतले किंवा रोल्स, काही दिवसांचे शिळे होते ते माझ्या नाश्त्याकरिता घेतले आणि मला त्यांच्या बरोबर भोजन करण्याकरिता निमंत्रण देण्यात आले. परंतु माझ्याकडे खर्च करण्या इतपत पैसे नव्हते त्या दिवसांमध्ये, त्या आर्थिक तंगीच्या दिवसात 1933 मध्ये. म्हणून असे होते, खूपच कठीण परिस्थिती होती. आणि म्हणून मी विचार केला, ठीक आहे मी असे करीन. मला त्यांच्या बरोबर भोजन करायचे नव्हते, परंतु त्यांच्या जवळ काय होते हे जाणून घ्यायचे होते. त्यांच्या जवळ काहीतरी होते जे माझ्या जवळ नव्हते. म्हणून त्या सकाळी मी होतो, त्यांनी मला विचारले सर्व सेवकांनी मंचावर यावे व केवळ आपण कोण व कोठून आलो याची ओळख करून द्यावी. ठीक आहे, मी केवळ म्हटले विलियम ब्रॅनम सुवार्तिक जेफरसनवेल खाली बसलो. ठीक आहे, त्यावेळेस मंचावर सर्वात तरुण सेवक मी होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला प्रचार करण्यास मंचावर बोलावले आणि मी बोलून झाल्यानंतर का आमची संगती खूपच चांगली झाली. आणि नंतर मी वेगवेगळ्या लोकांना भेटण्यास सुरुवात केली ज्यांनी मला त्यांच्या मंडळीत प्रचार करण्यास निमंत्रण दिले. तेव्हा त्यानंतर का मी विचार केला मला त्या दोन मुख्य व्यक्ती कोठे सापडतील की जर मी त्यांना भेटू शकेन ज्या अन्य भाषेत बोलल्या आणि त्याचा अर्थ सांगितला गेला. ती गोष्ट माझ्या हृदयात मला व्याकुळ करत होती. मला ते अत्यंत आवश्यक होते. ठीक आहे, जसे मी तुम्हाला सुरुवातीस सांगितले, एक छोटेसे वरदान जे तुम्ही उंच करता, तुम्हाला ठाऊक आहे वरदान व बोलावणे पश्चातापाशिवाय आहे, ते तुमच्या जवळ आयुष्यभर राहतील. पहा, तुमचा जन्म त्यांच्या सह झाला जर ते परमेश्वराचे वरदान असतील. म्हणून मी एक छोटेसे बालक असल्यापासून असे नेहमीच माझ्या बरोबर घडले. जे लोक मला जाणतात माझ्या संपूर्ण आयुष्यभर, त्यांना ठाऊक आहे की हे सत्य आहे. ठीक आहे, जर मी विचार केला तेव्हा ते काय होते हे मला ठाऊक नव्हते. त्याला एक दर्शन म्हटले, मला काहीच ठाऊक नव्हते ते काय होते. परंतु मी विचार केला जर मी कधी त्यांच्याशी बोलू शकेन. ठीक आहे, आणि तो आत्मा जो त्या इमारतीमध्ये उपस्थित होता खरोखरच परमेश्वराच्या आत्म्यासारखा जाणवला. म्हणून मला त्यांच्यापैकी एकाशी बातचीत करण्यास मिळाली आणि मी त्याला काही प्रश्न विचारले आणि तो एक खराखुरा अस्सल ख्रिस्ती होता. तेथे त्याबद्दल काहीच संशय नव्हता की तो एक मनुष्य खराखुरा एक विश्वासू होता. आणि तो दुसरा मनुष्य. जेव्हा मी त्याच्याशी बातचीत केली, जर कधी मी एखाद्या ढोंग्याला भेटलो असेल तर तो त्यांच्यापैकी एक होता. तो मनुष्य वास्तविक त्याची पत्नी फिक्कट तपकिरी केसांची स्त्री होती आणि त्याला मुले होती. दोन मुले एका काळ्या केसांच्या स्त्रीद्वारे होती. आणि मी विचार केला, ठीक आहे आता काय, हे येते आहे. मी गोंधळून गेलो होतो पूर्णरित्या. मी एक मूलभूतवादी आहे, हे जरूर वचनानुसार पाहिजे किंवा हे बरोबर नाही. आणि येथे तो आत्मा आहे एक खरा ठरला. मला जे ठाऊक होते त्याप्रमाणे अस्सल. आणि तो दुसरा बिलकुल चांगला नव्हता. आणि आत्मा त्या दोघांवर सारखाच पडत होता. हे कसे शक्य आहे? त्यामुळे मी पार गोंधळून गेलो. दोन वर्षानंतर मी एका गुहेत प्रार्थनेत होतो, जेथे मी नेहमीच प्रार्थनेत जात असे. गुहेत धुळीने माखलो. एका दुपारी मी बाहेर पडलो, एका ओंडक्यावर माझे बायबल ठेवले आणि वारा वाहिला. त्याने इब्री लोकांस पत्र 6 अध्याय उघडला, जेथे म्हटले होते की शेवटल्या दिवसात कशा प्रकारे होईल जर आम्ही सत्यापासून दूर बहकलो आणि स्वतःला नूतनीकरणाद्वारे पुन्हा पश्चातापाकडे वळलो. तेथे पापासाठी आणखीन बलिदान बाकी नव्हते. आणि कशा प्रकारे काटे व कुस जे नाकारण्याच्या स्थितीत होते, ज्यांचा शेवट जाळून टाकण्यात होईल. परंतु पाऊस जमिनीवर पडतो वारंवार तिला पाणी देण्याकरिता, तिला सुशोभित करण्याकरिता. परंतु काटे व कुसळ नाकारण्यात येतील, परंतु गहू गोळा करण्यात येईल. आणि मी विचार केला, ठीक आहे, हे केवळ वारा वाहिल्यामुळे ते उघडले गेले. ठीक आहे, मी पुन्हा बायबल खाली ठेवले आणि मी विचार केला, ठीक आहे, आता मी केवळ आणि पहा वारा आला आणि ते उघडे केले. असे 3 घडले. आणि मी विचार केला, ठीक आहे, आता ते विचित्र आहे. आणि नंतर जसा मी उठलो आणि मी विचार केला, प्रभू ते हे वाचण्यासाठी तू तो शास्त्रभाग का उघडा केलास? मी जेव्हा त्याविषयी विचार करू लागलो, जेथे काटे व कुसळ जे नाकारण्याच्या जवळ आहेत, त्यांचा शेवट जाळून टाकण्यात होईल. मी विचार केला, का तू ते माझ्यासाठी तेथे उघडलेस? आणि जसा पलीकडे पाहत असताना आता ही खरीखुरे दर्शने काही प्रयत्न केल्याशिवाय येतात. तो केवळ परमेश्वरच आहे, समजले? आणि मी दृष्टी टाकली आणि पाहिले की एक भूमी ती माझ्या समोर फिरत होती. आणि मी पाहिले ती पूर्ण चकती समान होती. तेथे एक शुभ्र वस्त्र परिधान केलेला मनुष्य होता, चोहीकडे गहू पेरीत गेला. आणि तो जमिनीच्या गोलाकार चोहीकडे गेल्यानंतर पाठोपाठ एक मनुष्य आला, दिसण्यात भयंकर. आणि त्याने काळे वस्त्रे घातलेली होती. आणि तो निदणांचे बीज त्या सभोवती फेकत होता. ते दोन्ही एकाच वेळेस उगवले. आणि ते वर आल्यानंतर ते दोन्ही तहानलेले होते, कारण त्यांना पावसाची गरज होती. आणि प्रत्येक जण जणू काही प्रार्थना करीत असल्यासारखा भासत होता. आपले छोटेसे मस्तक लावून, प्रभू पाऊस पाठव, पाऊस पाठव. आणि एक मोठा ढग वर आला आणि त्या दोन्हीवर पाऊस पडला. आणि जेव्हा असे घडले, त्या छोट्या गव्हाने उडी मारली आणि असे म्हणण्यास सुरुवात केली, प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो. आणि त्या छोट्या निदणाने अगदी त्याच्या जवळून उडी मारली आणि म्हणू लागला, प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो. आणि नंतर त्या दर्शनाचा अर्थ लागला गेला. तो पाऊस न्यायी व अन्यायीवर पडतो. तो एकच आत्मा सभेमध्ये पडू शकतो आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये हर्ष करतो. ढोंगी, ख्रिस्ती आणि सर्व एकत्र तंतोतंत बरोबर. परंतु हे काय आहे? त्यांच्या फळांद्वारे ते ओळखले जातील, समजले? तोच एक मार्ग आहे त्याद्वारे ते ओळखले जाऊ शकतात. तेव्हा आता ते तुम्ही पहा, जसे जंगली धान्य ओट किंवा जंगली गहू आणि धान्य कधी कधी खऱ्या खुऱ्या घरच्या धान्याची नक्कल करतात, इतके हुबेहूब की त्या निवडलेल्यांस फसवले जावे. मी विचार करतो की आम्ही अत्यंत योग्य काळात राहत आहोत, जेव्हा या गोष्टींचा प्रचार केला गेला पाहिजे आणि याविषयी चर्चा केली गेली पाहिजे. लक्ष द्या, 41 वचनात ते दोन्ही सुद्धा अगदी एकत्र शेवटच्या दिवसांपर्यंत इतके एकत्र. त्याने ते केले नाही. त्यांना अलग करण्याकरिता तो कोण्या एका मंडळीवर विसंबून राहू शकत नाही. जसे की मेथडिस्ट किंवा बॅप्टिस्ट किंवा पेंटिकॉस्टल, त्यांना अलग करण्याकरिता. तो म्हणाला, त्यांना अलग करण्यासाठी एक दूत येत आहे. एक दूत येत आहे योग्य आणि अयोग्य यांच्यामध्ये छाटणी करण्याकरिता. आणि त्या प्रभूच्या दूतांशिवाय कोणी ते करू शकत नाही. तोच एक आहे जो कोण योग्य आणि कोण अयोग्य हे सांगणार आहे. परमेश्वर म्हणाला की शेवटल्या दिवसात तो त्याचे दूत पाठवेल. या येथे तो दूत पाठवणार नाही, परंतु दूत शेवटल्या दिवसात पाठवेल आणि त्यांना एकत्र गोळा करील. आम्ही हे जाणतो की आत्ता हा कापणीचा हंगाम आहे. आता एक दूत याचा खरा अर्थ एक निरोप्या असा आहे. आणि आम्ही बघतो की येथे सात मंडळांचे सात दूत आहेत. आणि आता नाही मंडळांच्या युगांच्या मधून लक्षात घ्या, त्याने सांगितले की प्रेरणारे ते कोण आहेत आणि हे सुद्धा की ते बीज काय होते. एक प्रेरणारा तो होता परमेश्वराचा पुत्र जो बीज पेरीत पुढे गेला आणि त्याच्या मागोमाग एक शत्रू आला जो सैतान होता आणि त्याने विसंगतीचे बीज पेरले. मागोमाग योग्य बीजाची पेरणी झाल्यानंतर आता मित्र हो ते प्रत्येक युगात असे घडले आमचे हे जग असल्यापासून तंतोतंत अति थेट प्रारंभापासून अशाच प्रकारची गोष्ट सुरुवातीपासून घडली. आता त्याने म्हटले ते परमेश्वराचे बीज. तो परमेश्वराचा शब्द येशू म्हणाला एका विशिष्ट ठिकाणी की तो शब्द एक बीज आहे आणि प्रत्येक बीज आपल्या जातीप्रमाणे फळ आणेल. आणि आता जर ख्रिस्ती तर ते परमेश्वराची लेकरे राज्याची लेकरे परमेश्वराचे बीज बनली आहेत, तेव्हा ते परमेश्वराचा शब्द असायलाच पाहिजे. तो परमेश्वराचा शब्द त्या युगात प्रकट झाला ज्या युगात ते राहत असत, त्या युगाकरिता अभिवचनाचे बीज होते. परमेश्वराने त्याचा शब्द सुरुवातीपासून दिला आणि प्रत्येक युगात त्या युगाचे बीज होते, त्यांच्या समयात त्यांची अभिवचने. आणि जेव्हा नोहा दृश्यावर आला आणि तो परमेश्वराचे बीज होता, परमेश्वराचा शब्द त्या युगाकरिता. जेव्हा मोशे आला तो नोहाचा संदेश घेऊन येऊ शकत नाही, तसा तो कार्य करणार नाही, कारण त्या समयात तो परमेश्वराचा बीज होता. नंतर जेव्हा ख्रिस्त आला तो येऊ शकत नाही मोशे किंवा नोहाचे युग घेऊन. तो त्याचा समय होता एका कुमारिकेचा गर्भवती होण्याचा आणि एका पुत्राला जन्म देण्याचा आणि तो मसीहा असेल. आता आम्ही लुथरचे युग, वेस्लीचे युग, मेथडिस्ट युग पार करून आलो आहोत सर्व युगांमधून आणि ते पेंटिकॉस्टलचे युग. आणि प्रत्येक युगांकरिता शब्दाचे अभिवचन दिले आहे आणि त्या युगाचे लोक तो अभिवचनाचा शब्द प्रकट करतात. त्या युगाचे ते बीज आहेत ज्याप्रमाणे येशूने येथे म्हटले आहे, ते त्या स्वर्ग राज्याची लेकरे आहेत. हे बरोबर आहे, पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण त्याच्या लेकरांच्या द्वारे कार्य करीत आहे जे त्या युगांमध्ये ते स्वर्ग राज्याची बीजे आहेत. लक्ष द्या, ते निदण ते होते तो शत्रू सैतान ज्याने विसंगती पेरली किंवा ते विसंगतीचे बीज. तोच एकमात्र अपराधी आहे अशी भयंकर गोष्ट करण्याबद्दल. सैतानाने स्वतःचे बीज प्रारंभापासून पेरले. जेव्हा परमेश्वराने मानवरूपी पीक पृथ्वीवर ठेवले होते, आदम अर्थातच जसे यद्यपि जाणत होता की तेथे एक सत्याचे ज्ञान आहे, योग्य आणि अयोग्य, आणि तो कधीच एक पर्यंत आला नाही जसा तो यायला पाहिजे होता. परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्या लेकरांना त्याचा शब्द त्यांच्या संरक्षणासाठी दिला. त्यांना परमेश्वराच्या वचनाशिवाय दुसरे संरक्षण आमच्याकडे नाही, तोच आमचा बचाव आहे. ना तर कोणता बॉम्ब, कोणते शरण स्थळ, कोणती लपण्याची जागा नाही. अरेझोना नाही किंवा कॅलिफोर्निया किंवा जेथे कोठेही असो, तेथे आम्हाला फक्त एकच बचाव आहे आणि तो आहे परमेश्वराचा शब्द. आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली जो येशू ख्रिस्त आहे. तो आमचा एकच बचाव आहे, त्याच्या मध्ये राहूनच आम्ही सुरक्षित आहोत. एका खऱ्या विश्वासूच्या हिशोबी पाप सुद्धा लावलेले नाही. तुम्हाला हे ठाऊक होते, जो परमेश्वरापासून जन्मला तो पाप करीत नाही, तो पाप करूच शकत नाही. समजले, त्याच्या हिशोबी पाप सुद्धा लावलेले नाही. का दाऊद म्हणाला धन्य आहे तो मनुष्य ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप लावित नाही. जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता तुम्हाला पाप करण्याची इच्छाच नसते. तो भक्त एकदा शुद्ध केल्यानंतर पाप करण्याची अभिलाषा राखीत नाही, तुम्ही त्याची इच्छा करत नाही. आता जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक पापी असू शकता, परंतु परमेश्वराला तुम्ही नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. आणि जर तुम्ही पापी कशी असू शकता ज्या पापरहित मध्ये तुम्ही आहात, आणि परमेश्वर फक्त त्यालाच बघतो ज्याच्या मध्ये तुम्ही आहात. आता हा कापणीचा हंगाम प्रारंभी जेव्हा परमेश्वराने त्याचे बीज पृथ्वीवर पेरले आणि ते त्याने त्याच्या लेकरांच्या हृदयात दिले, त्याच्या कुटुंबाला, तो शब्द पाळण्याकरिता तेच त्यांचे संरक्षण होते. येथे शत्रू आत आला आणि त्याने विसंगतीचे बीज पेरून ते कुंपण मोडून टाकले. परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात जर प्रारंभी ती विसंगती होती ती अद्याप ही आहे. कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या शब्दात काही भर टाकील तर अद्याप ही ते विसंगतीचे बीज आहे. मी परवा करीत नाही ती कोठून येते. जर ती संस्थेपासून आहे, जर ती सैनिकी स्रोतापासून आहे, जर ती राजकीय शक्तीपासून आहे, कोणती गोष्ट जी परमेश्वराच्या शब्दाच्या विपरीत आहे ती विसंगतीचे बीज आहे. तो कोणी मनुष्य उभा राहतो आणि म्हणतो की तो एक सुवार्ता प्रचारक आहे आणि म्हणतो की चमत्काराचे दिवस संपलेले आहे, ते विसंगतीचे बीज आहे. जेव्हा एक मनुष्य उभा टाकतो आणि म्हणतो की तो एक सेवक आहे, कोण्या एका ठिकाणीच्या मंडळीचा पालक आहे, आणि जर तो विश्वास ठेवत नाही की येशू ख्रिस्त प्रत्येक तपशीलवार भौतिक देह सोडून काल आज आणि सर्व काल सारखाच आहे, तर ते विसंगतीचे बीज आहे. जेव्हा तो असे म्हणतो की चमत्कार व प्रेषितांचे युग संपून गेलेले आहे, ते विसंगतीचे बीज आहे. जेव्हा ते म्हणतात तेथे दैवी आरोग्य अशी कोणतीही गोष्ट नाही, तर ते विसंगतीचे बीज आहे. आणि संपूर्ण जग अशाने भरलेले आहे, ते गर्दी करतात आणि ते गव्हाच्या वाढीस अडथळा आणतात. आम्हाला कळते की विसंगतीचे बीज प्रेरणाऱ्याला सैतान अशी छाप मिळाली आणि आम्ही जाणतो की ते उत्पत्ती एक मध्ये घडले. आता आम्ही पाहतो आणि येथे आज मत्तयाच्या पुस्तकात 13वा अध्याय अद्याप ही येशू ख्रिस्त त्याच्या शब्दाच्या विपरीत कोणत्याही गोष्टीला तो सैतान अशी उपाधी लावतो. आणि ह्या 1956 साली कोणती गोष्ट जी विसंगती पेरते परमेश्वराच्या लिखित शब्दाच्या विरोधात किंवा कोणती खासगी अर्थपोड त्याला लावतो ते विसंगतीचे बीज आहे. परमेश्वर त्याचा कधीही आदर करणार नाही, तो करूच शकत नाही, ते भेसळ होऊ शकणार नाही, ते निश्चितच होणार नाही. ते राईच्या बीजाप्रमाणे आहे, ते दुसऱ्या कशा बरोबरही मिसळले जाणार नाही. तुम्ही त्याचे संकरण करू शकत नाही, ते शुद्धच राहायला पाहिजे, विसंगतीचे बीज. आता आम्हाला आढळते की जेव्हा परमेश्वराने त्याचे बीज एदन बागेत पेरले, आम्हाला आढळते की त्याने एका हवेलास उत्पन्न केले. परंतु जेव्हा सैतानाने त्याचे विसंगतीचे बीज पेरले, त्याने एका काइनाला उत्पन्न केले. एकाने नीतिमानास उत्पन्न केले, एकाने अनीतिमानास उत्पन्न केले. कारण की हव्वेने विसंगतीच्या शब्दाचे ऐकले जे परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात्मक, आणि त्या तेथे पापाच्या चक्राची सुरुवात झाली आणि तेव्हापासून अद्याप ही फिरत आहे. आणि आम्ही त्यांना कधीच संपूर्णपणे बाहेर काढू शकत नाही जोपर्यंत ते दूत येत नाहीत, त्या गोष्टी वेगळ्या करत नाहीत. आणि परमेश्वर आपल्या लेकरांना स्वर्ग राज्यात घेतो आणि ते निदण जाळून टाकण्यात येईल. त्या दोन द्राक्षवेली लक्षात ठेवा. जर आमच्याकडे अधिक वेळ मिळाला असता, परंतु आम्ही मुख्य गोष्टी बघू, कारण आम्ही थोड्याच वेळात प्रार्थना करण्यासाठी जाऊ आजारी लोकांकरिता. लक्षात घ्या, त्यांची बीजे एकत्र वाढली जसे परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे तंतोतंत तेथे मत्तयाच्या 13व्या अध्यायात सुद्धा, जे आमचे आजच्या रात्रीचे शास्त्रवचन मत्तया मधून, त्यांना एकत्र वाढू द्या. आता काइन नोद देशात गेला, स्वतःकरिता एक पत्नी शोधली आणि लग्न केले. आणि हाबेल याची हत्या झालेली होती आणि परमेश्वराने त्याची जागा घेण्याकरिता शेताला उभे केले. आणि नीतिमान व अनितिमान यांच्या पिढ्यांची वाढ होत गेली. आता आम्ही पाहतो की त्यांच्यातील प्रत्येक जण वेळोवेळी गोळा केला गेला आणि परमेश्वरास करणे ते इतके दुष्ट बनत गेले की परमेश्वरास त्यांचा नाश करणे भाग पडले. परंतु शेवटी ती दोन्ही बीजे उभारून आली, विसंगतीचे बीज आणि परमेश्वराचे बीज. विसंगतीचे बीज आणि परमेश्वराचे बीज, त्यांनी आपली खरी मस्तके उभारली आणि ती यहोदा इस्करियात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जाऊन मिळतात. कारण तो परमेश्वराचा बीज होता, तो परमेश्वराच्या निर्मितीचे अधिकारण होता, तो परमेश्वरापेक्षा किंचितही कमी नव्हता. आणि यहुदा इस्करियात नाशाचा पुत्र म्हणून जन्मला, नरकातून आला, नरकास परत गेला. येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता, परमेश्वराचा शब्द जो प्रकट केला गेला. यहुदा इस्करियात त्याच्या विसंगतीमध्ये सैतानाचे बीज होता. जगात घात करण्यासाठी आला, जसा तो सुरुवातीपासून करीत आला. काइन त्याचा पूर्वपिता होता. यहुदाने मंडळीमध्ये असल्याचे ढोंग केले. तो खरोखर प्रामाणिक नव्हता, खरे पाहता त्याच्याजवळ विश्वासच नव्हता. त्याने येशूचा विश्वासघात कधीच केला नसता. परंतु तुम्ही पहा, त्याने ते विसंगतीचे बीज पेरले. त्याने विचार केला की तो जगाची व संपत्तीची मैत्री करून आणि येशूची सुद्धा मैत्री करू शकतो. परंतु त्या गोष्टीकरिता काहीतरी करण्याबाबत त्याला आता खूपच उशीर झाला होता. जेव्हा ती मृत्यूची घटक आली, जेव्हा त्याने हे दुष्ट कृत्य केले, पुढे जाण्याची व मागे फिरण्याची यामधील सीमारेखा त्याने पार केली होती. एक फसव्या म्हणून त्याला त्याच मार्गाने पुढे जाणे भाग होते. त्याने ते विसंगतीचे बीज पेरले. त्याने खुशामत करून त्या मोठमोठ्या संस्थांची त्या काळात मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला, फरुसी आणि सदुकी यांच्या बरोबर. आणि त्याने विचार केला स्वतःकरिता धन मिळवेल आणि लोकांच्या मध्ये लोकप्रिय बनेल. तर तीच गोष्ट पुष्कळ लोकांना त्या विसंगतीच्या बीजामध्ये जाण्यास कारण बनते. खुशामत करून लोकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही परमेश्वराची मर्जी संपादन करण्यास शोधूया, मनुष्याबरोबर नाही. परंतु यहुदाने तेच केले. जेव्हा ह्या सर्व विसंगती त्याच्या मध्ये वाढत गेल्या आणि आम्ही हे जाणतो की येशू शब्द होता. योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय म्हटले आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द परमेश्वरासह होता आणि शब्दच परमेश्वर होता आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तेव्हा तो शब्द बीज आहे. नंतर बीज आम्हामध्ये देहधारी झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली. जर यहुदा शत्रूचे आणि विसंगतीचे बीज होता, तो सुद्धा देहधारी झाला आणि यहुदा इस्कोरियात या व्यक्तीमध्ये राहून आम्हामध्ये वस्ती केली. त्याच्याकडे खरा वास्तविक विश्वास कधीच नव्हता. त्याच्याजवळ जे होते त्यालाच तो एक विश्वास असे समजला. तेथे अशी गोष्ट आहे की खरोखर विश्वास असणे आणि एक बनविलेला विश्वास आणि परमेश्वरापासून एक खरा खुरा विश्वास जो परमेश्वरामध्ये विश्वास ठेवील. आणि परमेश्वर शब्द आहे आणि तो त्याच्यामध्ये काहीही भर घालणार नाही. बायबल आम्हाला सांगते, जर आम्ही एक शब्द भर घालू किंवा एक शब्द काढून टाकू तर आमचा भाग जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकला जाईल. प्रकटीकरण 22:18 शेवटचा संपणारा अध्याय. पहिल्यांदा सुरुवातीमध्ये बायबल मधील पहिले पुस्तक परमेश्वराने त्यांना सांगितले, त्याच्यामधून एक शब्द अवज्ञा करू नये. प्रत्येक शब्द पाळला गेला पाहिजे. त्या शब्दाच्या द्वारे त्यांनी राहावयास हवे. येशू पुस्तकाच्या मध्यभागी आला आणि त्याने ते त्याच्या युगात सांगितले आणि म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीवर जिवंत राहणार नाही, परंतु प्रत्येक शब्द जो परमेश्वराच्या मुखातून बाहेर येईल त्याद्वारे राहील. आणि प्रकटीकरणाच्या संपणाऱ्या युगात अगोदरच आम्हाला सांगितले की जो कोणी एक शब्द पुस्तकातून काढून टाकील किंवा त्याच्यामध्ये भर टाकील त्याचा भाग जीवनी पुस्तकातून काढून टाकला जाईल. त्याकरिता तेथे काहीच अंधुक असणे शक्य नाही. निव्वळ एक खराखुरा भेसळ रहित परमेश्वराचा शब्द. ते परमेश्वराचे पुत्र आहेत, परमेश्वराच्या कन्या आहेत, जे मनुष्याच्या इच्छेप्रमाणे जन्मलेले नाहीत किंवा हात मिळवण्याने किंवा कोण्या एका पद्धतीचा बाप्तिस्मा घेण्याने, परंतु परमेश्वराच्या शब्दाद्वारे पवित्र आत्म्याद्वारे जन्म झाला आणि त्यांच्याद्वारे शब्द स्वयं प्रकट झाला. ते परमेश्वराचे असल बीज आहे. शत्रू मंडळीत सामील होतो आणि अतिशय रूढवादी बनतो पंथ किंवा अन्य कोणत्या तरी गोष्टींमध्ये, परंतु ते नाही, ते विसंगतीचे बीज आहे. कोणतीही गोष्ट जी त्या परमेश्वराच्या शब्दाच्या असल खरेपणाच्या प्रवृत्तीमध्ये हस्तक्षेप करते. आम्ही हे कसे जाणतो? आम्ही म्हणतो, ठीक आहे, ते तुम्हाला त्याचा अनुवाद करण्याचा हक्क आहे. नाही महाशय, कोणत्याही मनुष्याला परमेश्वराच्या शब्दाचा अनुवाद करण्याचा हक्क नाही. तो स्वतःचा अनुवाद करणार आहे. तो तसे अभिवचन देतो, नंतर तो तसे करतो. तेच त्याचे अनुवाद आहे. जेव्हा ते अभिवचन देतो, नंतर तो ते पूर्ण करतो. तेच त्याचे अनुवाद आहे. कोणतीही गोष्ट जी परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात्मक आहे ते विसंगतीचे बीज आहे संपूर्णपणे. आता जसे मी म्हटले आहे, यहुदाच्या ठाई खरा विश्वास नव्हता. त्याच्या ठाई बनावट विश्वास होता. त्याच्याकडे असा एक विश्वास होता ज्याबद्दल त्याला वाटले की तो परमेश्वराचा पुत्र होता. त्याने तसे केले नसते. आणि कोणताही मनुष्य या परमेश्वराच्या वचनाची ते सत्य असताना सुद्धा तडजोड करील. तर त्याच्या ठाई एक बनावटी विश्वास आहे. परमेश्वराचा खरा सेवक त्या वचनाला घट्ट बिलगुन राहील. काही रात्रींपूर्वी कोणी एक सेवक अरिझोना येथील आणि या शहरातील एका मोठ्या प्रसिद्ध शाळेचा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी तुम्हाला काही बाबतीत सुधारू इच्छितो. मी म्हणालो, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा. मी म्हणालो, माझ्या मते ही उत्तम संधी आहे, आपण येऊन करा. आणि म्हणून तो आला. तो म्हणाला, श्रीमान ब्रॅनम, तुम्ही प्रयत्न करीत आहात, मी विश्वास करतो तुम्ही प्रामाणिक आणि खरे आहात, परंतु तुम्ही जगाला प्रेषितांच्या युगांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहात. तो म्हणाला, प्रेषितांचे युग प्रेषितांच्या बरोबर संपून गेले आहे. मी म्हणालो, माझ्या भावा, प्रथम एक गोष्ट मी तुला विचारू इच्छितो. तुम्ही विश्वास करता काय की प्रत्येक परमेश्वराचा शब्द प्रेरणेद्वारे आला? तो म्हणाला, होय महाशय, मी निश्चितच विश्वास करतो. मी म्हणालो, तर प्रेषितांचे युग केव्हा संपले ते मला शास्त्रामध्ये दाखवू शकाल काय? आता मला तुम्ही ते कोठे आहे ते दाखवा, मी तुमच्या बरोबर विश्वास करीन. आणि मी म्हणालो, प्रेषितांची कृत्य लिहिणारा तो एक ज्याच्या जवळ स्वर्ग राज्याच्या किल्ल्या होत्या. पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पेंटिकॉस्ट युगाची सुरुवात झाली, ते म्हणाले, माणसानो व बंधुजन, तारण होण्यासाठी आम्ही काय करावे? तो म्हणाला, तुमच्यापैकी प्रत्येक जण पश्चाताप करा आणि पाप क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. आणि हे अभिवचन तुम्हा करिता आणि तुमच्या लेकरांकरिता आहे आणि जे दूरवर आहेत त्यांच्या करिता, जेवढ्यांना प्रभू आमचा परमेश्वर बोलावील त्यांच्या करिता. आता वचन स्वतःशी विरोधात्मक कसे असू शकेल? तो मनुष्य मला म्हणाला, आज रात्री मला भयंकर सर्दी आहे. मी म्हणालो, मला सुद्धा तेच वाटते. समजले? आता तुम्ही मला सांगा, परमेश्वर अजूनही बोलावित आहे? तर परमेश्वर अद्यापही बोलावित आहे. तर प्रेषितांचे युग अद्यापही अस्तित्वात आहे. निश्चितच जेवढ्यांना प्रभू आमचा परमेश्वर बोलावील, नेहमी बोलावतो किंवा नेहमी बोलावील, जेवढ्यांना तो बोलावील ते प्रेषितांचे युग तोपर्यंत राहील. कारण येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आता आज आम्ही पाहतो की ही विसंगती प्रत्येक युगात पेरली गेली. जर शक्य झाल्यास पुढील 10 ते 15 मिनिटे त्यामधून आपण पाहू. मी ते करीन, परंतु तुम्ही करू शकत नाही. अगदी युगांच्या मधून आम्ही सर्वजण, आमच्या पैकी बहुतेक, बायबल वाचतो. आणि आता ज्याप्रमाणे जेव्हा येशू आला आणि त्याला ती विसंगती, विरोध सापडला, तो शब्द होता जो प्रकट केला गेला. तो परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद होता. कारण त्याने म्हटले, शास्त्र वचने शोधता, त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन मिळेल असे तुम्हाला वाटते. आणि ती शास्त्र वचने ती आहेत जी माझ्याविषयी साक्ष देतात. ते असे आहे, तो परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद होता. आणि या युगातील प्रत्येक नव्याने जन्मलेला परमेश्वराचा पुत्र व कन्या हे त्या शब्दाचे अनुवाद आहेत. तुम्ही लिहिलेली पत्रे आहात जी सर्व मनुष्य द्वारे वाचली जातात. होय, लक्षात घ्या. तो म्हणाला, ते माझी व्यर्थ भक्ती करतात, सिद्धांताकरिता विसंगती शिकवतात. व्यर्थ ते माझी भक्ती करतात, सिद्धांताकरिता विसंगती शिकवतात. मनुष्याचे सिद्धांत, मनुष्याचे पंथ जणू काही परमेश्वराचा शब्द म्हणून शिकवतात, परंतु त्याचा परमेश्वराच्या शब्दाशी कसलाही संबंध नाही. पहा, प्रत्येक युगाने असे पीक उत्पन्न केले, प्रत्येक युगाने तसे केले. आणि आमचेही युग याला अपवाद नाही. आमच्याकडे तीच गोष्ट आहे आणि बाकीचे सर्व युग मिळून जेवढे होईल त्यापेक्षा अधिक या युगात झाले. कारण हा जगाच्या इतिहासाचा शेवट आहे. जर पृथ्वीवर कधी झाली असेल तर ही ती महान विसंगती आहे जी आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. इतर युगातील विसंगतीने त्यांना खऱ्या व जिवंत परमेश्वरापासून मूर्त्यांकडे खेचले. आज येशूने म्हटले, मत्तय 24:24 मध्ये, की ते जवळजवळ इतके सारखे असतील की जर शक्य झाल्यास निवडलेल्यांसुद्धा फसवतील. विसंगती विषयी बोलता, हो ती फारच धूर्त आहे. सैतान लोकांमध्ये आहे आणि अशा प्रकारचा देवशास्त्र अभ्यासक, अशा प्रकारचा देवशास्त्राचा पदवीधर तो वचन जवळजवळ सिद्धरित्या शिकवू शकतो. येशूने असे म्हटले, परंतु केवळ त्याचे निरीक्षण करा, ते कोठेतरी असेल. म्हणाला, ठीक आहे, आता ते ह्या करत्या नव्हते. हो होय, ते आहे सुद्धा. पहा, कारण परमेश्वराने म्हटले ते असे होते. पहा, ने काय केले? त्याच प्रकारच्या विसंगतीने नोहाच्या दिवसात परमेश्वराचा क्रोध आणला. जेव्हा परमेश्वराने त्याचा संदेश पाठवला आणि अग्नीच्या ज्वालांप्रमाणे त्याने प्रचार केला, लोकांना पश्चातापाकरिता बोलावले आणि विसंगतीला बुडवून टाकले, नंतर सैतानाने काय केले? पुन्हा परत आला थामाच्या मध्ये आणि ती पेरण्यास पुन्हा सुरुवात केली. ते तंतोतंत बरोबर आहे. त्यानंतर मोशे आला, तो महान संदेष्टा इस्रायलच्या संतानांना अरण्यातून बाहेर काढून वर आणण्याकरिता. काय घडले? मोशे परमेश्वराचा महान संदेष्टा त्यांच्याकडे पूर्ण सत्य घेऊन आला, शाबित केलेले सत्य. तो परमेश्वराला भेटला होता. परमेश्वराने शाबित केले की तो त्याला भेटला होता. आणि ते लोक कशा प्रकारे त्यावेळी ते याजक आणि त्यांच्याजवळ त्यांचा धर्म होता, त्यांच्या रूढी, त्यांचे रीतिरिवाज आणि सर्व काही. परंतु मोशे परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद शाबित केल्याप्रमाणे उभा राहिला. ते विसरू नका, मोशे परमेश्वराच्या अभिवचनाचा अनुवाद होता. तो म्हणाला की तो ते करील. तो परमेश्वराचा अनुवाद होता. काय घडले? मंडळीची सुरुवात नुकतीच मिसर मधून झाली होती, थोड्याच दिवसात स्वतःच्या पायांवर. आणि काय घडले? सैतान बाजूने आला त्याच्या विसंगतीसह. एका व्यक्तीच्या आत दुसरा काइन जो बालाम होता, आणि त्याने त्यांच्या मध्ये विसंगती पेरली. आम्ही जाणतो ते सत्य आहे. तो बालाम, त्या बालामाचे शिक्षण की आम्ही सर्व एकच आहोत, आम्ही त्याच परमेश्वराची सेवा करतो ज्याची तुम्ही करता. मूलभूत रित्या तो बरोबर होता, कारण त्याने एक अर्पण चढवले जे परमेश्वराने चढवले होते. सात मेढे, सात बैल, सात वेदींवर अर्पिले. आणि त्याच प्रकारे परमेश्वराची प्रार्थना केली परिपूर्ण, जशी मोशेने अरण्यात केली, अगदी तंतोतंत त्याप्रमाणे. परंतु तरी सुद्धा ते त्याप्रमाणे नव्हते. हे काही भविष्यात घडणार होते त्याबद्दल आम्हाला ते दर्शवित होते. ते पुन्हा घडले. बालाम नावाच्या व्यक्ती काइन प्रकट झाला, आणि तेथे परमेश्वर प्रकट झाला मोशेच्या व्यक्तित्वात, त्याच्या शब्दाचा अनुवाद करीत, एका मनुष्याच्या द्वारे स्वतःला प्रकट करीत, त्याचे अभिवचन एका मनुष्याच्या द्वारे. आणि विसंगती वर उगवली. तिने त्याचप्रमाणे त्या यहुदाच्या काळात केले. तेथे तो आला त्याची विसंगती बरोबर घेऊन. आणि स्मरण करा, हे पाप ज्यावर त्या लोकांनी विश्वास ठेवला की आपण सर्व एकच आहोत, आम्ही एकाच परमेश्वराची भक्ती करतो, आम्ही सर्वजण एकाच मंडळीचे सभासद असायला हवे, आम्ही एकच प्रजा असायला हवे. त्या पापाची इस्रायला कधीच क्षमा झाली नाही. स्वतः येशूने म्हटले की ते सर्व मेलेले आहेत, त्यांच्यापैकी तीन सोडून सर्वांचा नाश झाला. आणि हेच ते होते, त्यांनी अभिवचनावर विश्वास ठेवला आणि स्थिर राहिले. जेव्हा ते भित्रे म्हणाले, आम्ही ती भूमी घेऊ शकत नाही आणि आम्हाला ते फारच कठीण आहे, आणि इत्यादी इत्यादी. कालेब व यहोशुआ यांनी लोकांना धमकावले आणि म्हटले, आम्ही ती प्राप्त करून घेण्यापेक्षाही अधिक सामर्थ्य आहोत, कारण परमेश्वराने आम्हाला ते अभिवचन दिले आहे. विरोध काय आहे याची मी पर्वा करीत नाही, आणि आम्ही अद्यापही दैवी आरोग्याचा प्रचार करू शकतो आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, आणि अद्यापही आम्हाला परमेश्वराचे सामर्थ्य आहे जगाच्या गोष्टी पासून अलग करण्याकरिता. परमेश्वराने असे म्हटले, प्रेषितांचे युग कधीच संपलेले नाही आणि ते संपणारही नाही, ते पुढेच जात राहणार. म्हणून आम्ही पाहतो तोच जुना विसंगती पेरणारा. आणि लक्षात ठेवा, ते पाप कधीच क्षमा केले गेले नाही. आता बंधू हो, जर तेव्हा ते कधीच क्षमा केले गेले नाही, तर आताच्या बद्दल काय? जेव्हा ते खरे बीज सर्व युगातील मिळून एकत्र येत आहेत. लक्षात ठेवा, ही महान गोष्ट जी बालामाने केली ती तशीच पुढे पुढे गेली, आणि शेवटी यहुदा इस्कोरियात आणि येशू ख्रिस्त यांच्या येण्यात संपली. आणि ती काय होती? यहुदा आणि येशू अगदी तंतोतंत काइन आणि हाबेल यांची प्रतिमा होते. कारण यहुदा जसा धार्मिक होता तसा काइन सुद्धा धार्मिक होता. काइनाने एक वेदी बांधली, त्याने एक अर्पण चढवले, त्याने परमेश्वराची भक्ती केली. तो ही त्याच्या मध्ये निष्ठावान होता ज्याप्रमाणे तो दुसरा होता. परंतु तुम्ही पहा, त्याला प्रकटीकरण नव्हते की शब्द काय होता याचे. त्याला वाटले की आदम आणि हव्वेने काही सफरचंदे खाल्ली किंवा काही फळे, आणि काही हाबेलाने प्रकटीकरणाद्वारे जाणले की ते चूक होते, हे तर रक्त होते ज्यामुळे ते बाहेर आणले गेले. आणि त्याने एक खोकरा अर्पण केला आणि परमेश्वराने साक्ष दिली की त्याचे अर्पण बरोबर होते. तेव्हा तो द्वेषाने भरला आणि त्याने भावास ठार मारण्याचा प्रयत्न केला, आणि त्याने त्याच्या भावाला ठार मारले त्याच वेदीवर ज्यावर त्याचे अर्पण मेले होते. तो कोकरा त्या वेदीवर मेला. तसेच यहुदा इस्कोरियात याने केले. येशूचा विश्वासघात केला परमेश्वराच्या त्या वेदीवर आणि त्याला ठार मारले, ज्याप्रमाणे काइनाने हाबेलास ठार मारले. कारण काइन विसंगतीचे बीज होता आणि तसाच बालम होता, भाडोत्री संदेष्टा, एक मनुष्य ज्याला अधिक चांगले ठाऊक असायला हवे होते. आणि परमेश्वराने त्याला चिन्हे आणि अद्भुते यांच्याद्वारे चेतावणी दिली, आणि एक खेचर सुद्धा अन्य भाषेत बोलला, आणि तरी सुद्धा तो तसाच पुढे गेला जसा पूर्वी होता तसा. तो एक विसंगती पेरणारा म्हणूनच जन्माला आला होता. आणि जर येशूने त्या युगाविषयी भविष्यवाणी केली की ज्याचा शेवट अति महान विसंगतीमध्ये होईल जी पूर्वी कधीही नव्हती. त्या लवदकिया मंडळीचे युग कोमट त्या युगाने त्याला मंडळीच्या बाहेर टाकले, परंतु ते दुसरे काही कसे काय असू शकते? विसंगती निश्चितच तेच आहे, ती त्या युगात समाप्त होते आणि पुन्हा कलवरीवर काईन व हाबेल होता. आता लक्षात ठेवा, जसे कधीही ज्या क्षणी येशू निघून गेला स्वर्गामध्ये गेला त्याच क्षणी पवित्र आत्म्याला पाठविण्यात आले. तो ते बीज होता शब्दाला जीवन देणारा. जसे काल रात्री आम्ही त्याबद्दल बोललो, हाच तो एक आहे जो शब्दाला प्रज्वलित करतो. प्रज्वलित करणे म्हणजे जीवन प्रदान करणे. तो असल पवित्र आत्माच फक्त शब्दाला जीवन प्रदान करतो. जे आहे ते तो धार्मिक मत जिवंत करीत नाही, तो करू शकत नाही, कारण तो धार्मिक मतांपैकी काहीच नाही. तो परमेश्वराच्या शब्दाचे जीवन आहे, कारण तोच परमेश्वर आहे. समजले? आणि तो त्या शरीराला प्रज्वलित करतो. आता लक्षात ठेवा, जसे त्यांनी केले तेव्हा जसे बायबल सांगते आणि योहानाने त्याच्या लेकरांना सांगितले आणि म्हणाला, लहान मुलांनो तुम्ही ख्रिस्त विरोधाबद्दल ऐकले आहे जो जगामध्ये येणार होता. म्हणाला तो अगोदरच जगामध्ये आहे आणि तो अवज्ञा करणाऱ्या संतानामध्ये कार्य करीत आहे. आता ते सुमारे पवित्र आत्मा आल्यानंतर 30 वर्षांनी झाले. आम्हाला आढळते जेव्हा पवित्र आत्मा आला ते अस्सल बीज, तो खरा जीवन प्रदान करणारा त्या बीजास, तेव्हा येथे ती विसंगती पुन्हा आत येते. आणि लक्ष द्या, तशीच ती पुढे गेली. ती होती तो सत्य शब्द शाबित केला गेला. त्या जुन्या करारातील संदेशांनी परमेश्वराचा शब्द सत्य म्हणून शाबित केला होता. जसे जसे ते आले, जर यदा कदाचित कोणीतरी नायसिया काउन्सिल वाचले असेल किंवा प्री नायसिया काउन्सिल, ते 15 दिवस रक्त लांछित राजकारणाचे, जेव्हा तो रोमी लोकांचा गट आत आणून त्या मंडळीमधून एक संप्रदाय बनवू इच्छित होते. संदेश ते आले मेंढ्याचे कातडे पांघरून भाजीपाला खात आणि त्या शब्दांकरता उभे ठाकले. परंतु त्यांनी काय केले? ते काइनासारखे असायला हवे, त्या हाबेलसारखे असायला हवे, एकाने मेलेच पाहिजे. निश्चितच तसे घडले आणि त्या शब्दाने त्याचा त्या लोकांमधील प्रभाव गमावला आणि त्या सर्वांनी त्या शब्दाच्या विरुद्ध मतदान केले आणि पूर्वीच्या कॅथलिक मंडळीची मतप्रणालीची विसंगती आत घेतली. त्यांनी एक पोप समाविष्ट केला, त्यांनी एक बिशप समाविष्ट केला, त्यांनी हे ते आणि इतर समाविष्ट केले. त्यांनी पेत्राचा अस्सल खराखुरा अर्थ काढून घेतला आणि मरियेचा आणि बाकी सर्व गोष्टींचा आणि मूर्त्या बनविल्या आणि त्यातून काही निष्पन्न न करता एक मूर्तीपूजक विधी नामधारी ख्रिस्ती धर्म बनविला. ते काय होते? विसंगतीचे बीज आणि संघटित झाले. एक मंडळी पृथ्वीवर प्रथमच अशी संघटित झाली. ते काय होते? ते विसंगतीचे बीज ज्याने पेरण्यास सुरुवात केली, काहीतरी त्यात भर घालणे आणि काहीतरी काढून घेणे. कोणी कधी ऐकले आहे का बायबल मध्ये शुक्रवारी मांस खाऊ नये म्हणून? कोणी कधी ऐकले आहे का बायबल मध्ये की बुडवून बाप्तिस्मा देण्याऐवजी शिडकाव करणे असे काहीतरी? कोणी कधी ऐकले आहे का अशा प्रकारची गोष्टी कृपापूर्ण मारिये की असे काहीतरी? कोणी कधी ऐकले आहे का अशा काही सडलेल्या केवळ मूर्खपणाच्या या प्रोटेस्टंट लोकांच्या गोष्टी सुद्धा? तवा कढईला म्हणू शकत नाही की तू काळी आहेस. बरोबर तसे थोडक्या विषयी दोषी तो संपूर्ण गोष्टीविषयी दोषी आहे. कधी ऐकले आहे का परमेश्वराने एका संघटनेने कधी व्यवहार केला आहे? मला एक वेळेस दाखवा की जो कोणी कधी संघटित झाला आणि तो नेहमी जिवंत राहिला, ते त्वरित मरण पावले आणि पुन्हा कधीही वर उठले नाहीत. हा समय आहे काहीतरी घडत आहे. हा समय आहे परमेश्वराच्या कृती करण्याचा. तिने लोकांमधील त्या प्रभावाला ठार केले. काहीतरी गोष्ट आज घडलेली आहे, त्या प्रभावाला ठार करतात. म्हणतात हो तो पवित्र लोळणाऱ्यांचा गट, त्यांच्याकरिता येथे काहीच नाही आणि ती विसंगती आहे. शब्दाला समोरासमोर भेटा आणि पहा ते काय आहे. पहा परमेश्वर स्वतःच्या शब्दाचा अनुवाद करतो. परमेश्वर सामर्थ्यवान आहे या दगडांद्वारे अब्राहमाकरिता संतती निर्माण करण्याकरता. आमेन. तो शब्द सुरुवातीच्या ख्रिस्ती व्यक्तींद्वारे पूर्णपणे साबित केला गेला होता. कशा प्रकारे परमेश्वराने त्यांची प्रत्येक गोष्टीतून सुटका केली आणि आजारातून, आणि त्यांच्या जवळ संदेश ते होते आणि ते अन्य भाषेत बोलले, अनुवाद केला आणि संदेश दिला, तो प्रत्येक वेळी तंतोतंत खरा शाबित ठरला. परंतु एवढे सर्व करून सुद्धा तो शाबित केलेला शब्द लोकांनी निर्णय घेऊन बाहेर टाकला आणि संप्रदायाच्या बाजूने निर्णय दिला. ही ती सर्व संघटनांची माता आहे. आता दोन्ही पूर्ण परिपक्व झालेले आहेत. त्यांनी बीज देण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. ते मरून गेले, परंतु तिला पुन्हा बहर आला लुथरच्या दिवसात. जसे की आम्ही जाणतो या पूर्वीच्या संदेशाद्वारे येथे या सकाळी प्रचार केला, लुथरच्या दिवसात त्याला बहर आला. आता त्यांनी काय केले, तो महान मनुष्य मेल्यानंतर त्वरित त्यांनी एक संघटना बनवली, त्याला बहर आला. आणि पुन्हा त्या जॉन वेस्लीच्या दिवसात जेव्हा त्याने त्या अँग्लिकन लोकांनी त्याच्या सर्वकालिक सुरक्षितते सहित आणि सर्व काही एकत्रित बांधले गेले अशा एका ठिकाणी की जवळजवळ ते विश्वव्यापी झाले. आणि काय घडले, परमेश्वराने एक जॉन वेस्ली नावाचा मनुष्य उभा केला आणि संपूर्ण गोष्ट नष्ट केली. जसा तो मरण पावला, तो आणि एसबरी आणि ते इतर काय घडले, ते संघटित झाले. आणि आता तुम्हाला सर्व प्रकारचे मेथडिस्ट सापडतील. त्यानंतर एक आला किंवा तो दुसरा, अलेक्झांडर कॅम्पबेल, जॉन स्मिथ आणि इत्यादी. शेवटी त्या सर्वांच्या मधून पेंटिकॉस्टल बाहेर आला. नंतर काय घडले, ते व्यवस्थित धावले. तुम्हाला कोणी अडवले? तुम्ही अगदी त्या चिखलात परत गेलात जेथून तुम्ही बाहेर पडला होतात. परत त्या डबक्यात गेले, विसंगतीकडे परत गेले आणि संघटना बनविण्यासाठी तुम्हाला शब्दाकरिता तोडतोड करणे भाग पडले. आणि प्रत्येक वेळी परमेश्वर तुम्हाकरिता काहीतरी नवीन पाठवित असे, ते तुम्ही स्वीकारू शकला नाही. ते बरोबर आहे, पुन्हा विसंगती. आणि लक्ष द्या, जसे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले की प्रथम लहानसे टर्फल या मुळापासून ते बाहेर आले, पानांमध्ये ते आले आणि नंतर झुपक्यांमध्ये आले, नंतर पुन्हा ते देठामध्ये आले आणि बाहेर पडले. ते लहानसे गव्हाचे टर्फल जवळजवळ दाण्यासारखेच दिसते आणि आम्हाला वाटले दाणाच आहे, परंतु जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा ते दाणा मुळीच नसतो. तो फक्त एक आधारभूत आहे त्या गव्हाच्या दाण्याची वाढ करण्यास. आणि तो नष्ट होतो आणि ते जीवन त्यातून बाहेर पडते आणि त्या दाण्यामध्ये प्रवेश करते. लक्ष द्या, म्हणून ते त्या मंडळांना नाव ठेवलंय ज्यांनी पेरले. आम्हाला आज असे आढळते की आमच्या नामधारी मंडळ्या, आमच्या पेंटिकॉस्टल सुद्धा, आम्ही बाहेर गेलो, आमचे समाधान होऊ शकले नाही. आम्ही आमचे स्वतःचे गट बनवणे भाग पडले, सर्व काही वर उगवले. आमच्या जवळ हे असणे भाग पडले, आमच्या जवळ ते असणे भाग पडले, आम्हाला दुसरा गट असणे भाग पडले. आणि हा मनुष्य उभा राहिला, म्हणाला तो एका पांढऱ्या ढगावर बसून येत आहे. दुसरा एक म्हणतो तो एक सफेद घोड्यावरून येत आहे. सर्व ठीक आहे, आम्ही दोन गट बनवूया. समजले, ते काय आहे, विसंगती पेरणे. जेव्हा तो येतो, जे काही असेल ते तो त्याच्या शब्दाचे अनुवाद करील. ज्यावेळेस तो येतो त्यावेळेपर्यंत आपण प्रतीक्षा करू. समजून घ्या, त्याविषयी बोलताना तुम्हाला या दिवसाचा संदेश सुद्धा मिळत नाही. परमेश्वर भविष्यात काय करणार आहे याकडेच नेहमी दर्शविता, किंवा भूतकाळात त्याने काय केले आणि दुर्लक्ष करता आता तो काय करीत आहे. तशा प्रकारे आम्ही विसंगत्यांमध्ये जातो. आता आम्ही जाणतो की आज आमच्या मंडळ्या सर्व आमच्या सर्व मंडळांनी वाऱ्यांना पेरले आहे आणि आता आम्ही वावटळीची कापणी करीत आहोत. आमच्याकडे प्रार्थना सभा नाहीत, आमच्याकडे पूर्वी होत असत अशा प्रकारच्या भक्ती सभा नाहीत. काय कारण आहे, आम्ही सर्व गोष्टींवरचे कुंपण काढून टाकले आहे. पहा, आमच्या पेंटिकॉस्टल मंडळात सुद्धा बॉबकट केस कापलेल्या भरपूर स्त्रिया तेथे बसलेल्या आहेत. पूर्वी अशी अनुमती त्यांना दिली जात नव्हती. रंग फासलेले चेहरे, नखे पॉलिशने रंगलेली आणि त्या प्रकारच्या सर्व गोष्टींनी. येथील पुरुषाला पहा, रिकी सारखे आणि त्याप्रमाणे 3 ते 4 वेळा लग्न केलेले. आणि डिकन्स, ओ काय ती विसंगती, हे ओंगळवाणे आहे. ते असे कसे करू शकतात? परमेश्वर अशा गोष्टींना त्यांच्या मंडळीत ठेवू शकत नाही. त्यांना एका संघटनेत जाणे भागच आहे. या गोष्टींबद्दल काही बोलण्यास कोणीतरी घाबरतो, कारण त्यांना संघटनेच्या बाहेर फेकून देण्यात येईल. परमेश्वरा आम्हाला असा मनुष्य दे की ज्याचा संबंध कशाचाही नसावा, परंतु परमेश्वर आणि त्याच्या शब्दाशी असावा, त्या गोष्टीविषयी जो आम्हाला सत्य सांगेल, त्याचीच आम्हाला तंतोतंत जरुरी आहे. आम्ही काय केले, विसंगती पेरली. आम्ही वाऱ्यांना पेरले आणि आता वावटळीची कापणी करीत आहोत. ते लक्षात ठेवा की आता एकाच समुदायात जाण्यासाठी एकत्र केले जात आहेत. तुम्ही हे पाहिले, येशू म्हणाला पहिल्याने त्यांना एका ठिकाणी एकत्र करा, त्यांच्या पेंड्या बांधा आणि नंतर सगळ्या पेंड्यांची एक रास करा आणि मी त्यांना जाळून टाकीन. तेथे एक लहानशी पेंडी आहे जिचे नाव मेथडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन लुथरन आहे. ते सर्व एकाच समुदायात एकत्रित होत आहेत मंडळांच्या जागतिक समितीमध्ये. काय आहे, त्यांना प्रथम एकत्रित करा. हालेलुया, तुम्ही हे जाणलं तर प्रथम निधन एकत्रित करतो, त्यांना गव्हाच्या दाण्यापासून दूर करतो, त्यांना वेगळे करतो. त्यांना एके ठिकाणी एकत्र करा आणि त्यांना जाळून टाका. परमेश्वराच्या न्यायदंडाद्वारे त्या सर्वांना जाळून टाकण्यात येईल. लोकांमध्ये विसंगती पेरण्याबद्दल गोष्टी, त्यांनी भक्तीचे एक बाह्य रूप त्यांच्या जवळ आहे, परंतु त्याचे सामर्थ्य ते नाकारतात.
त्या शब्दाला नाकारतात केवळ काही धार्मिक विधीला धरून राहण्यासाठी. काही धार्मिक शिक्षण जे कोणीतरी आत घुसवले परमेश्वराच्या शब्दामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात. हे कार्यरत होणार नाही. ही एक विसंगती आहे. मी आज आरोळी मारली ज्याप्रमाणे फार पूर्वी त्या महान संदेशा आमोस याने मारली जेव्हा तो शहरामध्ये उतरला. म्हणाला की एक संदेशा नाही किंवा एक संदेशाचा पुत्रही नाही, परंतु जर त्या सिंहाने डरकाळी फोडली तर कोण घाबरणार नाही. तो म्हणाला जेव्हा परमेश्वर बोलतो तर कोण भविष्यवाणी करणार नाही. त्याने त्या पिढीवर न्यायदंड येण्याची भविष्यवाणी केली. म्हणाला ज्या परमेश्वराची भक्ती करण्याचा तुम्ही दावा करता तोच परमेश्वर तुम्हाला नाश करील. हे तुम्ही ठेवा, हे टेप मध्ये मुद्रित आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा. तोच परमेश्वर की हे लोक आता त्या मोठ्या कापणीच्या एकत्रीकरणात त्या मंडळीच्या जागतिक समितीमध्ये आणि तुम्हाला सुद्धा जाणे भाग आहे. तुम्ही त्याच्या बाहेर राहू शकत नाही. एक तर तुम्हाला व्यक्तिगत रित्या त्याच्या बाहेर यावं लागेल किंवा तुम्हाला त्यामध्ये जावे लागेल. तेथे कोणत्याही प्रकारचे मध्यस्थान असू शकत नाही. ती श्वापदाची खूण असणार आहे. कोणीही मनुष्य खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही त्यांच्याशिवाय ज्यांच्या जवळ ही खूण असेल किंवा ही विसंगती असल्याशिवाय. आता त्यांच्यामधून बाहेर राहा, त्यांच्यामधून बाहेर व्हा, दूर पळा, त्यापासून दूर राहा. ज्या परमेश्वराची भक्ती करण्याचा ते दावा करतात तोच त्यांचा सर्वनाश करील. तो प्रीतीचा महान परमेश्वर तो करणार नाही. म्हणाले ठीक आहे. येशूने प्रार्थना केली की आम्ही सर्व एक व्हावे. नंतर त्याने असेही म्हटले तुम्ही एकत्र कसे चालू शकता, दोघे एकत्र चालतील सहमत झाल्याशिवाय. तो म्हणाला एक ज्याप्रमाणे तो आणि पिता एक आहे. आणि तो पिता शब्द होता आणि तो प्रकट झालेला शब्द होता. तो पित्याशी एक होता कारण तो परमेश्वराच्या अभिवचन दिलेल्या शब्दाचे प्रकटीकरण होता. आणि आज अशाच प्रकारे आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी. होय महाशय, तो परमेश्वर एकच आहे. आम्ही एक असावे अशी त्याची इच्छा आहे. हा एक कसा होऊ शकतो? हा एक जो कुमारीद्वारे होणारा जन्म नाकारतो. आणि हा एक कसा होऊ शकतो जो दैवी आरोग्य नाकारतो? आणि हा तो ते सर्व एक प्रकारच्या त्या गोंधळात आहेत. त्यांच्यापैकी काही परमेश्वरामध्ये सुद्धा विश्वास ठेवित नाहीत. तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र होता म्हणून विश्वास करतात की तो येशोफाचा पुत्र होता ज्याला परमेश्वराचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले. निश्चितच लुथरन आणि ज्विंगलीचे ते जुळे भाऊ आहेत. ते तसाच विश्वास करीत की तो एक पूर्णपणे केवळ एक चांगला मनुष्य होता. ख्रिस्ती विज्ञानी पंत म्हणाले तो एक संदेशा होता, केवळ एक साधारण मनुष्य होता. तो दैवी नव्हता. का? जर तो दैवी नव्हता तर जगात कधी झाला नसेल असा तो एक मोठा फसव्या होता. तो परमेश्वर होता किंवा तो काहीच नव्हता. तो दैवी होता, तो स्वयं परमेश्वर होता. आमच्या मध्ये देहधारी झाला परमेश्वराच्या पुत्राच्या व्यक्तित्वात. निश्चितच तेच तर तो होता. आता आम्ही पाहतो की ती विसंगती आत आली आहे. आम्ही जाणतो की ती येथे आहे. कोणीही ते नाकारू शकत नाही. ओ हो, फक्त पहा, तो त्या गटाचा नाश करील जे दावा करतात की ते परमेश्वराची भक्ती करतात. तुम्ही ते निरीक्षण करा. परमेश्वराने त्याचे बीज पेरले. मी बंद करतोय कारण प्रार्थना रांगेची सुरुवात करण्याची वेळ झाली आहे. परमेश्वराने आपले बीज पेरले आणि त्याचे बीज ख्रिस्त आहे. मी त्यावर प्रचार करणार आहे काही रात्रीनंतर की परमेश्वराने आपले नाव कोठेतरी ठेवण्याचा निश्चय केला होता. प्रभूची इच्छा असेल तर कदाचित एखाद्या नाश्त्याच्या वेळेस जेव्हा मला थोडा अधिक वेळ मिळेल. पहा, तो एकच सुटकेचा मार्ग आहे. तो एकच खरा शक्तिमान आहे. तो फक्त एकच खरा परमेश्वर आहे. तेथे त्याला सोडून दुसरा कोणीही नाही. मी परमेश्वर आहे आणि एकटाच परमेश्वर. तो म्हणाला, येशूने म्हटले हीच ती आज्ञा आहे. हे इस्रायला ऐक, मी यहोवा तुझा परमेश्वर आहे. केवळ एकच परमेश्वर. मी तो आहे. तुम्ही दुसऱ्याकरिता वाट कशाला पाहता? दुसरा येईल, मी माझ्या पित्याच्या नावाने येतो आणि तुम्ही मला स्वीकारत नाही. परंतु दुसरा कोणी स्वतःच्या नावे येईल आणि त्याला तुम्ही स्वीकाराल. आणि ते त्यांनी नायसिया येथे केले. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी बॅप्टिस्ट आहे. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी पेंटिकॉस्टल आहे. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी एक मेथडिस्ट आहे. दुसरे एक नाव. परंतु त्या येशू ख्रिस्ताच्या नावाची गोष्ट येते. ते त्याच्यापासून जेवढे शक्य होईल तेवढे दूर पळतात. त्याच्याशी काही संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नाही. कारण तो शब्द आहे आणि तो शब्द त्याबद्दल जाहीर करतो. पहा, सुटकेचा एकमात्र मार्ग तो शारोनचा गुलाब आहे. बायबल सांगते तो होता. बायबल मधील परमेश्वराचे प्रत्येक शीर्षक येशूचे आहे. तो अल्फा होता, ओमेगा, सुरुवात आणि अंत, जो तो होता, जो आहे आणि येईल, दाविदाचे मूळ आणि अंकुर, दाविदाचे मूळ आणि अंकुर दोन्ही, तो प्रभात तारा, तो शारोनचे गुलाब, तो खोऱ्यातील कमळ, अल्फा ओमेगा, पिता पुत्र पवित्र आत्मा, सर्व काही येशू मध्ये, तो यहोवा परमेश्वराचे पूर्ण प्रकटीकरण होता, आमच्या मध्ये वस्ती करण्यासाठी शरीरधारी झाला, ते अगदी बरोबर आहे, जे तो होता तो शारोनचा गुलाब होता. त्यांनी त्या शारोनच्या गुलाबाचे काय केले, त्यांनी त्याला पिळून काढले, फुटून लगदा बनवला, जेणेकरून त्यामधून सुगंध प्राप्त करण्यासाठी. एक सुंदर गुलाबाला पिळून काढलेच पाहिजे त्या गुलाबामधून सुगंध बाहेर काढण्यासाठी, आणि ते एक सुंदर जीवन होते. त्याच्यासारखे जीवन पृथ्वीवर कधीही जगले गेले नाही, परंतु कलवरीवर ते पिळून बाहेर काढणे जरुरी होते. समजले? त्यांनी त्या शारोनच्या गुलाबाचे अत्तर घेतले आणि अहरोनावर अभिषेक केला. त्याने त्याचा अभिषेक व्हायलाच पाहिजे आत परमेश्वरासमोर पवित्र स्थानात जाण्यापूर्वी. त्या पवित्र पडद्यात त्याचा अभिषेक शारोनच्या गुलाबाने झालाच पाहिजे, आत जाऊन दयेच्या आसनावर शिंपडण्यासाठी प्रत्येक वर्षी. आणि तो अभिषेक त्याच्यावर असायलाच पाहिजे प्रभूकरिता एक सुमधुर असा सुवास. त्याच्या समोर कोकऱ्याचे रक्त घेऊन जात असे, आणि त्याच्यावर सुद्धा कोकऱ्याचे रक्त शिंपडल्या गेल्यानंतर डाळिंबे आणि घुंगरू त्याच्या वस्त्राभोवती त्याला विशिष्ट पद्धतीने पावले टाकीत पवित्र 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 असे यहोवासाठी वाजवत जाणे भाग होते. लक्षात घ्या, तो ते शारोनचे गुलाब आहे, तो मधुर सुवास, तो त्याच्या लोकांवर अभिषेक आहे. तुम्ही त्याच्या समोर कोणताही पंत घेऊन येऊ शकत नाही, दुसरी कोणतीही गोष्ट, परंतु त्या शारोनच्या गुलाबाचा अभिषेक घेऊन, जो शब्द आहे तो खोऱ्यातील कमळ सुद्धा आहे. आता तुम्हाला ओपियम द्रव्य कसे मिळते? तुम्हाला ओपियम द्रव्य मिळते जेव्हा तुम्ही कमळ घेता आणि त्यातून रस पिळून काढता, तेव्हा तुम्हाला ते ओपियम द्रव्य मिळते. डॉक्टर्स त्यांचा उपयोग त्याच्या प्रयोगशाळेत करतात. एक पुरुष किंवा स्त्री घ्या जी चिंताग्रस्त किंवा गोंधळलेली आहे, तिला जाणवते की ती आता वेड्याप्रमाणे बनणार आहे. ती जमिनीवर वेडीवाकडी धावत आहे आणि किंचाळत आहे. ती फेफरे येण्याच्या झटक्यात आहे. एक डॉक्टर त्या कमळाचे ओपियम थोडेसे घेईल आणि तिच्या किंवा त्याच्या हातावर लावेल किंवा नसेमध्ये कोठेतरी, आणि ते शांत होतील. हे सर्व संपेल, परंतु थोड्या वेळाकरिता आहे. परंतु केवळ जसा त्या ओपियम द्रव्याचा परिणाम संपेल तसा पुन्हा ते झटके येतील. पूर्वी होता त्यापेक्षा अधिक वाईट. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन, तो एकच अस्सल प्रकारचा ओपियम आहे जो त्या खोऱ्यातील कमळापासून आहे, जो मला माहित आहे. तो ते खोऱ्यातील कमळ आहे. त्याला कलवरीवर पिळून काढण्यात आले. तो आमच्या पापांकरिता घाया झाला. त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो. त्यामध्ये त्या फुलाला पिळून काढल्यामुळे तो एक फुल होता, तो एक महान फुल होता. त्याच्याप्रमाणे कोणीही फुलला नाही. हा होता खोऱ्यातील कमळ आणि हा महान शारोनचा गुलाब. आणि आज रात्री तो टांगलेला आहे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या मध्ये पसरलेला आहे. मी विश्वास करतो त्यावेळेस तो होता कदाचित जगाचे पाप हरण करण्याकरिता आणि दैवी आरोग्य जगात परत आणण्याकरिता. आणि पवित्र शास्त्र सांगते की तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. मित्रा, जेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितले अरण्यामध्ये, जो एक प्रकारे त्याचा नमुना होता, एक पितळी सर्प उंच करण्यास, आणि पितळ दर्शवते की न्याय दंड दिलेले पाप, तो सर्प दर्शवितो, तो पितळेचा सर्प दर्शवितो. पापाला अगोदरच न्यायदंड दिला गेला. जसे पितळ दैवी न्यायदंड आहे, त्या पितळेच्या वेदीप्रमाणे जिच्यावर अर्पण ठेवले जात असे. आणि एलियाने सुद्धा वर पाहिले आणि तो म्हणाला, आकाशे पितळेसारखी होती. दैवी न्यायदंड एक अविश्वासू राष्ट्रावर जे परमेश्वरापासून मागे फिरले, पितळ न्यायदंडाला दर्शवितो, दैवी न्यायदंड. आणि तो सर्प दर्शवितो न्यायदंड दिलेल्या पापाचे दर्शक आहे. आणि येशू तो सर्प होता, आमच्या करिता पाप बनविला गेला. आणि परमेश्वराचा न्यायदंड त्याने स्वतःवर घेतला. तो आमच्या पापांकरिता घाया झाला, आमच्या अधर्माकरिता ठेचला गेला. आमच्या शांतीचे कडक शासन त्याच्यावर होते, आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. ओ परमेश्वराचे कपाट त्या ओपियम द्रव्याने संपूर्ण भरलेले आहे. आज रात्री तुम्हा करिता ख्रिस्ती मित्र हो, तुम्ही आजारी आणि कष्टी आहात. ओ तुम्ही थकलेले आहात, ते केवळ तुमच्या करिता खूपच कठीण आहे. तुम्ही अधिक काळ या अवस्थेत राहू शकत नाही. तुम्ही बेफाम बनून जाल या आधुनिक जगात ज्यात आम्ही राहत आहोत. आज रात्री आपण लाईफ लाईन वर ऐकले की त्यांनी काय म्हटले की रशिया म्हणते 55 मध्ये की ते पूर्णपणे संपूर्ण जगाचा ताबा घेतील. ते घडण्यापूर्वी ते वर उचलणं जाणे रॅप्चर व्हायलाच पाहिजे. तर ते किती जवळ आहे मित्रा, ते अगदी येथे आहे, जवळ, अगदी हाताशी. आज रात्री तुम्ही त्याला आपल्या संपूर्ण हृदयाने शोधणार नाही काय? तो ते खोऱ्यातील कमळ आहे आणि तो काल, आज आणि सर्व काल सारखाच आहे. आज रात्री स्वतःला आपल्या लोकांमध्ये उंचावण्याकरिता तो येथे आहे. ज्याप्रमाणे मोशेने उंचावले ते पापाचे चिन्ह, न्यायदंड दिलेले आणि केवळ पापच नाही परंतु सर्व रोग. स्मरण करा, येशूने म्हटले जसा मोशेने पितळेचा सर्प उंच केला त्याचप्रमाणे तो मनुष्याचा पुत्र उंच केला गेला पाहिजे. मोशेने तो कशाकरिता उंच केला? पापाकरिता, अविश्वास आणि रोगाकरिता. येशू सुद्धा उंच केला गेला पाप, रोग आणि अविश्वास याकरिता. तो तीच गोष्ट आहे. आता आज रात्री त्या दिवसांमध्ये जेव्हा आम्हाला ही महान विसंगती आढळली, येशूने लूक स्वार्थामध्ये अभिवचन दिले आहे की या दिवसांमध्ये प्रभूच्या येण्यापूर्वी जे सदोमाच्या दिवसात होते तशाच प्रकारे हे असेल. आणि जेव्हा मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील, ज्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राने अब्राहमाला तेथे प्रकट केले, एलोहिम परमेश्वर लोकांमध्ये देहधारी बनला आणि तो अब्राहमा बरोबर राहिला आणि त्याला दाखवले, त्याला सांगितले की सारा त्या मागील बाजूस बसून तंबूत काय विचार करीत होती. त्याने तिला कधीच पाहिलेले नव्हते. तिला सांगितले की काय आणि तिचे नाव सारा असे पुकारले. अब्राहम त्याचे नाव अब्राम नाही ज्या नावाने तो बाहेर पडला, परंतु अब्राहम. साराय नाही SARAI परंतु SARAH. तुझी पत्नी सारा कुठे आहे? म्हणाला की तुझ्या मागील बाजूच्या तंबूत आहे. म्हणाला त्या जीवनाच्या समयी मी तुझी भेट घेणार आहे. आणि ती हसली. तो म्हणाला ती का हसली? आता येशूने म्हटले की ही महान विसंगती एकत्रित करून जाळली जाण्यापूर्वी तो मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील, अगदी त्याचप्रमाणे जसे त्याने त्यावेळेस केले. आणि ते आहे, ते काय आहे? ते उंचावणे आहे पुन्हा नव्याने तुमच्या समोर. येशू ख्रिस्त काल, आज आणि सर्व काल सारखाच आहे. तुम्ही विश्वास ठेवता काय? तर आम्ही आमचे मस्तक प्रार्थने करिता लवूया. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. तुझा शब्द भोजनाने भरपूर आहे आमच्या बरोबर प्रभू. आम्ही केवळ त्यावर प्रेम करतो, आम्ही त्याच्याद्वारे जगतो. असे आढळते की आमची क्षमता कधी पुरेशी पडणार नाही. तुझ्या मेजाजवळ बसण्याकरिता अगदी आसुसलेले असतो. तुझ्या शब्दाभोवती आणि आशीर्वादाचा आनंद उपभोगतो. प्रभू, जेव्हा आम्ही अशा प्रकारे एकत्र येतो, बंधू आणि भगिनी ज्यांना परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेले आहेत, जे तुझ्या रक्ताने खरेदी केलेले आहेत, आणि आज रात्री येथे आलो प्रभू, आणि आम्ही ह्या रात्री रोग्यांसाठी प्रार्थना करण्याकरिता समर्पण केलेले आहेत. आणि शास्त्र वचनानुसार तू म्हणालास की तुला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो. तेव्हा तेथे प्रार्थना करण्याची सुद्धा जरुरी नाही, केवळ आमची पापे कबूल करावी. कारण तुला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो. भूतकाळ हो तारण प्राप्त करण्याचा किती छानसा दिवस आहे. काय काय हे अभिवचन आहे इमॅन्युअल द्वारा, की ते एक निश्चित सत्य आहे. तू म्हणाला आणखीन थोडा वेळ आणि नंतर जग मला पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल, कारण मी व्यक्तिगत उच्चार मी तुम्हा बरोबर असेन तुमच्या आत जगाच्या शेवटापर्यंत. आणि या समयाच्या शेवटी हे महान जाळून टाकणे, तू म्हटले ते होण्यापूर्वी त्याच्या पूर्वी अशाच प्रकारे होईल जेव्हा सदोमात अग्नी पडला आणि अन्य जातीचे जग जाळून टाकण्यात आले, की तेथे पुन्हा असे प्रकटीकरण येईल मनुष्याच्या पुत्राप्रमाणे, ज्याप्रमाणे सदोमाच्या वेळी झाले, की त्या लोकांनी ते चुकवू नये. आणि मी प्रार्थना करतो परमेश्वरा, जशी एक कच्ची छोटीशी गोष्ट जर मी चुकीचे बोललो असेल तर मला क्षमा कर. एका चक्रामध्ये खेचत आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो प्रभू. मी प्रार्थना करतो की ती गोष्ट त्यांनी चुकू नये. ही त्या महान रात्रींपैकी एक होऊ दे प्रभू. प्रत्येक रोगी, पीडित, अंध, जे काही येते आहे ते प्रभू आज रात्री त्यांना आरोग्य मिळू दे. प्रत्येक पापी तारण पाहू देत. अगदी आत त्यांच्या हृदयात जेथे तेथे एखादा अविश्वास असेल आणि ते या घटकेस ख्रिस्ताला स्वीकार करत पित्या हे मंजूर कर, हे सर्व काही तुझ्या हातात आहे, आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो की तू आमच्या मध्ये आलेला पाहण्याकरिता. आणि तू म्हणाला योहान सुवार्ता 14:12 मध्ये जो माझ्यावर विश्वास ठेवतो जी कामे मी करतो ती तो सुद्धा करील. आम्ही जाणतो की तू स्वतःला लोकांवर कशा प्रकारे प्रकट केलेस, कारण तू तो संदेश होतास ज्याच्या विषयी मोशे म्हणाला की तो उभा राहील. त्यांच्या जवळ 400 वर्ष संदेश नव्हते, प्रत्येक ठिकाणी विसंगती होती, परंतु यद्यपि परमेश्वराचे वचन पूर्ण होणे जरुरी होते, म्हणून शब्द देहधारी झाला आणि त्याच प्रकारे विसंगती सुद्धा झाली. आणि पित्या आम्ही ती पुन्हा आज पाहतोय, ती विसंगती एक भली मोठी मोळी बनत आहे आणि आम्ही पाहतो की शब्द त्या प्रकारेच येत आहे. आज रात्री आम्हाला आशीर्वाद दे पित्या, आम्ही स्वतःला तुझ्याकडे समर्पित करतो तुझ्या शब्दासह. तुला जे काही करणे जरुरी वाटते आमच्याकरिता तसे तू आम्हा बरोबर कर, प्रभू येशूच्या नावात आमेन. खरोखर आदराने, आम्हाला माहित नाही तू काय म्हणाला, तो आम्हाला काहीतरी सांगू इच्छित असेल, पण अगदी खरोखर आदराने स्तब्ध राहा थोड्या वेळेकरिता. आमेन. तुम्ही कधी वाचले आहे शास्त्रवचन, जे ते शत्रू येत होता आणि ते सर्व एके ठिकाणी एकत्र आले आणि ते तो शत्रू असा महाशक्तिशाली होता आणि परमेश्वराचा आत्मा एका मनुष्यावर उतरला आणि त्याला सांगितले आणि त्याने भविष्यवाणी केली आणि सांगितले की कुठे जावे आणि दबा धरून बसावे आणि त्यांनी त्यांच्या शत्रूचा सर्वनाश केला. तेथे पुन्हा येत आहे, तेथे ती जागा आहे तुमच्या शत्रूचा नाश करण्याची. समजले? परमेश्वराचा हात घ्या. ख्रिस्त तो परमेश्वराचा हात आहे, नक्कीच तो शब्द, म्हणून तो तुम्ही तुमच्या हृदयात आज रात्री घ्या. जेव्हा आम्ही प्रार्थना रांगेस बोलावीत असताना मी विश्वास करतो बिलीने आज रात्री पुन्हा प्रार्थना कार्डे वाटलेली आहेत बी चे. आम्ही घेऊया 85. काल रात्री आम्ही 15 घेतले. आम्ही बहुतेक करून नेहमी एका रात्री 15 घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा तुमचे कार्ड धरून ठेवा, आम्ही ते घेऊ. आता जवळजवळ 15 घेण्याचा प्रयत्न करूया. 85 बी ब्रॅनम प्रमाणे तुम्ही जाणता B 85 ते 100 पर्यंत. आणि आम्ही पाहूया कोणाकडे बी आहे. 85 तुमचा हात वर करा जी खात्री आहे. ओ येथे पाठीमागे, ठीक आहे. 85 वर या. आता माझा मुलगा म्हणून की येथे कदाचित अनोळखी व्यक्ती असतील, हे कशा प्रकारे करतो त्यांना माहित नसेल. माझा मुलगा येथे खाली येतो किंवा दुसरा कोणीतरी, जर तो येऊ शकत नाही बंधू बॉर्डर्स कोणीतरी दुसरे, कोणी एक व्यक्ती खाली येईल आणि ही कार्डे घेईल त्यापैकी 100 आणि लोकांच्या समोर उभा राहील आणि त्यांना एकत्र मिसळेल. म्हणून तो त्याकरिता तो तुम्हाला एक कार्ड देतो. तो तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हा येथे वर मंचावर कधी यावे लागेल, त्याला ते माहित नाही आणि मलाही ते माहित नाही. मी रात्री येतो फक्त जवळजवळ 10 ते 15 कोठून तरी त्या कार्डांमधून खेचतो. त्यामध्ये काही गोष्ट नाही जिचा संबंध तुमच्या आरोग्य प्राप्तीविषयी आहे. तुम्ही अगदी येथेच बसून राहू शकता. पहा काल रात्री किती लोक काल रात्री येथे होते, आम्हाला तुमचे हात पाहू द्या. कशा प्रकारे लोकांना आरोग्य प्राप्त झाले सर्व ठिकाणी सभेमधून. आता तो होता 85 86 87 88 89 90. आता त्यांना वर येऊ द्या. बी 85 86 87 88 89 90. तो असेल एक, नक्कीच आम्हाला जरुरी आहे. आणि जर कोणीतरी आहे येथे दुसरा एक आहे, होय त्याने सर्व ठीक होईल. 90 आता 90 ते 100 90 91 92 93 94 95 96 97 98 9. जर तुम्ही हलू शकत नसाल, जर तुम्ही आहात, मी पाहतोय आमच्याकडे आता 2-3 सरकणाऱ्या खुर्च्या आहेत, तशापैकी 4 असे मला वाटते मी पाहू शकतो. जर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड असेल जेव्हा तुमचा क्रमांक पुकारला जाईल आणि तुम्ही हालचाल करू शकत नसाल, केवळ तुमचा हात वर करा, आम्ही तुम्हाला इथे वर सरकवत आणू. आणि जर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नसेल तर तेथेच बसून केवळ प्रार्थना करा आणि म्हणा प्रभू येशू असे 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 आज रात्री माझ्याकरिता होऊ दे. येथे असलेल्या पैकी किती लोकांजवळ ते प्रार्थना कार्ड नाहीत? आपले हात वर करा. ओ हो, ठीक आहे. आता आम्ही केवळ म्हणूया, मला वाटते ते अधार्मिक वाटणार नाही. परंतु एकदा तेथे एक छोटीशी स्त्री होती, तिच्याजवळ प्रार्थना कार्ड नव्हते. आम्ही असे म्हणूया, गर्दीमधून वाट काढत गेली. ती म्हणाली, आता लक्षपूर्वक ऐका, जर मी त्या मनुष्याच्या वस्त्राला स्पर्श करू शकेन तर मी पूर्ण बरी होईन. किती लोकांना ही गोष्ट ठाऊक आहे? ठीक आहे. आणि तिने काय केले? तिने त्याला स्पर्श केला आणि ती पुढे गेली आणि खाली बसली. आणि येशू मागे वळला. त्याला माहित होते ती कोठे होती, हे बरोबर आहे. त्याला माहित होते तिचा त्रास काय होता, हे बरोबर आहे. त्याला माहित होते तिचा त्रास काय होता, म्हणून त्याने तिला सांगितले की तिला काय त्रास होता. आणि तिला स्वतःला तिच्या शरीरात जाणवले की तो रक्तस्त्राव थांबला, हे बरोबर आहे ना. कारण का? तिने त्याला स्पर्श केला होता. आता आज रात्री येथे असलेल्या पैकी किती ख्रिस्ती लोकांना हे ठाऊक आहे, इब्रीकरांस पत्र याच्या अनुसार इब्री लोकांस पत्र, की येशू ख्रिस्त आताही एक महायाजक आहे. असा महायाजक की आमच्या दुर्बलतेच्या भावनांनी त्याला स्पर्श केला जाऊ शकतो. तो आहे का? ठीक आहे. जर तोच महायाजक आहे, त्याच कार्यात आहे महायाजक, तर तो कशा प्रकारे कार्य करील? तो त्याच प्रकारे कार्य करील ज्याप्रमाणे तेव्हा त्याने केले होते. तुम्ही तसा विश्वास करता? तो त्याच प्रकारे कार्य करील ज्याप्रमाणे त्याने तेव्हा केले होते. तर तुम्ही तसा विश्वास करू शकता? ठीक आहे. किती लोक तसा विश्वास करता? तुमचे हात वर करा, म्हणा मी खरोखर तसा विश्वास करतो. ठीक आहे. त्यांनी प्रार्थना रांग बनविण्या अगोदर आपण तेथे बाहेर प्रार्थना रांग बनवू. मी जाणतो तो येथे आहे. मला त्याची समक्षता जाणवते आणि मी जाणतो की तो येथे आहे. या प्रार्थना रांग तयार आहे. मी तेथे त्यांना पुकारणार होतो. तुम्ही केवळ प्रार्थना करा. केवळ इकडे पहा आणि प्रार्थना करा. फक्त विश्वास ठेवा. एक छोटी स्त्री जी येथे बसलेली आहे, थेट माझ्याकडे पाहत आहे. एक चष्मा घातलेल्या स्त्रीच्या बाजूस ती बसलेली आहे. काय तुम्ही ते पाहू शकत नाही जे त्या स्त्रीच्या वर लटकत आहे? येथे पहा. समजले? ती हृदय रोगाने पीडित आहे. तू विश्वास ठेवतेस की परमेश्वर तुला बरे करील? जर तू विश्वास ठेवतेस, तुझा हात वर कर. तोच तुझा त्रास होता, ते बरोबर आहे. आता जर तोच तुझा त्रास होता, तुझा हात वर कर, त्यामुळे लोक पाहू शकतील. अशा प्रकारे हात वर कर. आता यापुढे तो तुला सतावणार नाही. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तो काल आज आणि सर्व काल सारखाच आहे. ओ, तेथे एक विसंगती आहे, परंतु येशू ख्रिस्त काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. हे आहे. आता केवळ प्रार्थनेत राहा. पहा, तुम्हाला येथे वर येण्याची काहीच आवश्यकता नाही. आता तुम्हाला समजले असेल. आता ही एक स्त्री आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी माझ्या आयुष्यात तिला कधी पाहिली नाही. ती केवळ एक स्त्री येथे उभे आहे आणि तिच्याकडे एक प्रार्थना कार्ड आहे. आणि तुम्हाला बोलविण्यात येणार किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला ठाऊक नाही. कुणीतरी तुम्हाला निव्वळ एक प्रार्थना कार्ड दिलेले आहे आणि तुम्ही तुमचा क्रमांक पुकारण्यात आला म्हणून तुम्ही येथे वर आलात, ते बरोबर आहे ना. आणि तुम्हाला जाणून घेण्याचा माझ्याजवळ कोणताही मार्ग नाही. तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आलात, तुम्हाला काय हवे आहे, त्याविषयी काहीही माहित नाही. मी केवळ एक मनुष्य आहे, तुम्ही एक स्त्री आहात, हे बरोबर आहे. अशाच प्रकारे एक वेळेस बायबल मध्ये प्रसंग घडला. योहान सुवार्ता 4 अध्याय. आता तुम्ही म्हणालात, तुम्ही काय केलेत बंधू ब्रॅनम? केवळ त्यानंतर थोड्या वेळापूर्वी केवळ त्या छोट्याशा चक्रात खेचला गेलो. हा, मला माहित नाही. हा, त्याने केले पाहिजे. मला माहित नाही कशा प्रकारे त्याने ते बाहेर असलेल्या स्त्रीला केले. मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. ती संपूर्णपणे माझ्याकरिता अनोळखी होती. मी विश्वास करतो ती स्त्री होती. ती जी व्यक्ती आता थोड्या वेळापूर्वी बरी झाली येथे बाहेर असलेल्या प्रेक्षकांमध्ये होती. तुम्ही कराल? होय, आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. जर ते बरोबर आहे, या प्रकारे तुमचा हात हलवा. समजले? मी त्या स्त्रीला कधीही पाहिलेले नाही, परंतु ती तिथे बसलेली होती विश्वास करीत. आता तिने कशाला तरी स्पर्श केला. तिने केला की नाही? आता मला स्पर्श करण्याने तेथे काहीच चांगले घडू शकले नसते. परंतु आता तुम्ही पाहू शकत नाही काय की बायबल तंतोतंत परमेश्वराचा शब्द आहे. तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आम्ही त्या पवित्र आत्म्याचे मंडपे बनतो जो ख्रिस्त आहे. समजले? तोच खरे बीज आहे. तेव्हा जर तो खरा पवित्र आत्मा त्या खऱ्या वचनाच्या बीजामध्ये प्रवेश करतो, नाही तो फक्त त्याचा काही भाग घेत नाही. कारण सैतान त्या प्रकारे उपयोग करतो. तुम्हाला संपूर्णपणे घ्यायला पाहिजे. पहा त्याचा प्रत्येक शब्द, कारण तो अर्धा परमेश्वर नाही, तो संपूर्ण परमेश्वर आहे. समजले? आणि ते अशा प्रकारे घडते. आता येथे एक स्त्री आहे की तिला कधीच पाहिलेले नाही. येशूला अशाच प्रकारे एक स्त्री एकदा सापडली. शक्य तो अशा स्थितीत नाही, मला माहित नाही. आणि तो एका विहिरीजवळ बसला होता. त्याला शमरोनातून जाणे भाग होते. आणि आम्हाला आढळते की शमरोन टेकडीच्या खाली वसलेले होते. आणि खरे तर तो यरिओला चालला होता. आणि तो शमरोनाच्या बाजूला गेला आणि सुखारच्या एका शहरात आला. आणि तो विहिरीवर बसला आणि शिष्यांना भोजन आणण्याकरिता पाठवून दिले. जगामध्ये तेथे किती प्रकारचे लोकांचे वंश आहेत? 3 हाम, शेम आणि याफेतचे लोक. आम्ही सर्व नोहापासून आलो आणि त्यावेळी बाकीचे जग सर्वनाश करण्यात आले. फक्त 3 प्रकारचे लोकांचे वंश आहेत की यहुदी, अन्य जाती आणि शमरोनी, जे यहुदी आणि अन्य जाती यांचे मिश्रण आहे. आणि तेच आहेत सर्व वंश जे आज जगात आहेत. पहा, फक्त 3 परमेश्वरात प्रत्येक गोष्ट तिनामध्ये सिद्ध होते. ज्याप्रमाणे हे 3 आहेत, मी आज रात्री बोलत होतो. विसंगतीचे 3 टप्पे, 3 टप्प्यात शब्द देहधारी झाला, इत्यादी इत्यादी. समजले? आता आणि तो यहुद्याशी बोलला, फिलिपाला सांगितले, जेव्हा त्याने नथानियालास येथे आणले की तो कुठे होता, आणि म्हणाला की त्याला पाहिले जेव्हा तो झाडाखाली उभा होता. त्याने सांगितले, आंद्रियाने पेत्राला आणले होते. तो म्हणाला, तुझे नाव शिमोन आहे आणि तू ह्यापुढे पेत्र म्हणून ओळखला जाशील. म्हणाला, तू योनाचा पुत्र आहेस. समजले? आता ते सर्व यहुदी होते, परंतु येथे तो अन्य जातीकडे जातो. एक अन्य जात नाही, परंतु एक शमरोनी. आता अन्य जातीचा समय आहे. त्याने ते अन्य जातीकरिता एकदाही केले नाही. शास्त्र वचने शोधून पहा, कधीही नाही. परंतु त्याने अभिवचन दिले लूक सुवार्ता 22 मध्ये की तो ते करील केवळ तो येण्यापूर्वी. परंतु तो तेथे खाली बसला. आणि येथे एक अर्ध यहुदी आणि अर्ध अन्य जातीची एक स्त्री आली आणि तो तिला म्हणाला, बाई मला प्यायला पाणी दे. आणि ती म्हणाली, का तू ते माझ्याकडे मागायला नकोस, इतके की आम्ही आहोत येथे आम्ही वेगळे आहोत. तू एक यहुदी आहेस आणि मी एक शमरोनी आहे. तो म्हणाला, परंतु जर तू ओळखले असतेस की तू कोणाबरोबर बोलत आहेस, तर तू मजाजवळ पिण्याकरिता पाणी मागितले असतेस. तो काय करीत होता? तिच्या आत्म्याशी संपर्क साधत होता. आणि जसे त्याला आढळले की तिचा त्रास काय होता, ठीक आहे, त्याने तिला तिच्या पतीस घेऊन येण्यास सांगितले. ती म्हणाली, तिला कोणीही पती नाही. तो म्हणाला, ते बरोबर आहे, तुझे 5 झाले. आता पहा, जेव्हा त्या फरुशांनी त्याला तसे करताना पाहिले, बरोबर, ती विसंगती अगदी ठीक शब्दामध्ये त्यांनी काय म्हटले? ते म्हणाले, हा मनुष्य बालजबूब आहे, एक भविष्य सांगणार आहे. समजले? आणि येशू म्हणाला, जो कोणी पवित्र आत्म्याविषयी बोलेल, जेव्हा तो येईल तीच गोष्ट करण्यासाठी त्याला कधीच क्षमा केली जाणार नाही. तेथे तुमची विसंगती आहे. समजले? परंतु तो म्हणाला, त्यांना तेव्हा क्षमा करेल, कारण पवित्र आत्मा तोपर्यंत आला नव्हता. ते अर्पण, तो कोकरा बळी गेला नव्हता. परंतु तेव्हा त्या स्त्रीने तो विचार केला नव्हता. ती स्त्री म्हणाली, महाशय, मला आकलन होते की तुम्ही एक संदेष्टे आहात. त्यांच्याकडे 400 वर्षे एकही संदेष्टा नव्हता. म्हणाली, मी ओळखले तुम्ही एक संदेष्टे आहात. आता आम्ही जाणतो की मसीहा, ज्याला ख्रिस्त म्हणून म्हटले आहे, जेव्हा तो येईल तेव्हा तो हेच करणार आहे. ठीक आहे, जर ते त्याने केले तर तो काल, आज आणि सर्व काळ सारखाच आहे. तेव्हा तशा प्रकारे त्याने स्वतःच जाहीर केले. हीच ती गोष्ट आजही नाही का? तीच असायला पाहिजे. आता येथे एक स्त्री आणि एक पुरुष पुन्हा भेटत आहेत. ही स्त्री ती नाही, मी तो पुरुष नाही. परंतु यद्यपि तोच पवित्र आत्मा येथे आहे आणि अभिवचन दिले आहे की जी कामे त्याने केली आम्ही सुद्धा त्याच गोष्टी करू, त्या मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात ज्यावेळी तो प्रकट केला जाईल. आता तुला मी ओळखत नाही आणि तू जाणतेस की हे सत्य आहे. आम्ही पूर्णपणे अनोळखी आहोत आणि तू येथे उभी आहेस. तेथे काहीतरी आहे. कदाचित काहीतरी तुमच्या मध्ये कमतरता असेल, कदाचित नसेल ही मला माहित नाही. परंतु प्रभू येशू मला प्रकट करील त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे की तुम्हाला काय त्रास आहे, तर तू विश्वास ठेवशील की तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि कोणी एक मनुष्य नाही. हे केवळ बाहेरील कवच आहे. हा मंडप जो परमेश्वर उपयोगात आणतो, कोणताही ज्याला त्याने निवडलेले आहे, तो असे त्याच्या सार्वभौम कृपा व निवडीद्वारे करतो. म्हणून परंतु तुम्ही विश्वास करता, तुम्ही विश्वास कराल? प्रेक्षकांमधील कित्येक लोक असा विश्वास करतील. येथे आम्ही दोघेही उभे आहोत, अगदी येथे प्रकाशाच्या समोर, की आम्ही ह्या आयुष्यात कधीच भेटलो नाही. अधिक कसलीही कल्पना नाही की ती स्त्री कोण आहे आणि ती काय आहे, ती कोठून आली आहे, तिला काय हवे आहे. मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही. ज्याप्रमाणे त्या तेथे खाली बसलेल्या स्त्रीला मी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलेले नाही. परंतु पहा, येथे मी असा प्रयत्न करीत आहे की तुम्ही असे करावे. किती विसंगती तुम्ही आता तुमच्यापासून दूर करा आणि शब्दावर विश्वास ठेवा. जेव्हा शब्द अगदी येथे आमच्या मध्ये देह बनविला गेला आहे, तो शब्द आमच्या स्वतःच्या शरीरात जिवंत बनतो. त्यामुळे दिसते की परमेश्वराची उपस्थिती येथे आहे. आता तो तिला ते प्रदान करो. तिला एक मौल्यवान गोष्ट हवी आहे. ती संततीहीन आहे. तिला एक मूल हवंय. ती अंदाजे 40 वर्षाची आहे. ते निश्चितच असंभव नाही. आता त्या घेते अगदी बाहेर बसलेल्या स्त्रिया ज्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वांज होत्या आणि अशा प्रकारे मंचावर आल्या आणि प्रभूने त्यांना मुले दिली. तुमच्यापैकी काही आपले हात वर करा ज्यांना हे माहीत आहे. समजले? समजले. मी त्या दिवशी एका छोट्या प्रिय मुलीस उचलून घेतले. रविवारी मी ही जागा सोडल्यानंतर, रविवारी दुपार नंतर, तिची आई वांज होती. प्रभू बोलला आणि ती छोटी मुलगी, ती फारच छोटीशी गोडस वस्तू, ती येथे आहे का? ती कोठे आहे? होय, येथे ती आहे. अगदी येथे, अगदी बसलेली येथे खाली आहे. आई तेथे बसलेली आहे. येथे ती छोटी मुलगी आहे. ती स्वतः, तिला पाहिलं? ती परमेश्वरापासून बोललेला शब्द होती. आता तुम्ही त्याच्यावर संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल? तुम्ही तो विश्वास ठेवता की तो आशीर्वाद जो तुमच्या जवळ आहे तो तुम्हाला आता तुमच्या आत जाणवतोय? परमेश्वराने उत्तरा दाखल दिलेला आहे का? तर परमेश्वर मला तुमचे नाव काय आहे ते सांगेल. तुम्ही त्या मुलाचे नाव ठेवू शकाल? तुम्ही विश्वास ठेवता काय? तेव्हा श्रीमती थॉम्पसन, तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुम्हाला मूल होईल जर ते तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल. तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवता काय? केवळ विश्वास ठेवा, संशय धरू नका. केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर परमेश्वरच आहे. कसे काय महाशय? मला वाटते आम्ही सुद्धा एकमेकास अनोळखी आहोत. मी कधी काळी माझ्या आयुष्यात तुम्हाला पाहिले असेल तर ते जसे मी जाणतो, तर जेव्हा तुम्ही तेथे होता आणि मला वाटते तुम्ही शकारियन यांचे काका आहात किंवा कोण ते मेशिगियन बंधू मेशिगियन तो गायक, जेव्हा तुम्ही येथे आलात आणि नंतर मी पाहिले तुम्ही प्रार्थना रांगेत जात असताना. आता तुमच्याशी मी अनोळखी असताना आणि किंवा तुम्हाला आणि मी सुद्धा कशाही तऱ्हेने एक अनोळखी आहे. आता जर प्रभू येशू मला काहीतरी सांगेल की तुम्ही आहात, कदाचित तुम्हाला काय हवे आहे, आपण केवळ एवढेच म्हणूया, तुम्हाला काय हवे आहे ते मला सांगेल. आता त्याने ते अगोदरच तुम्हाला दिलेले आहे. फक्त एकच गोष्ट पुरेशा विश्वास, ती गोष्ट विश्वास करण्याकरिता. आता किती जण हे समजू शकतात? केवळ पुरेसा विश्वास, जे तुम्ही मागितले ते तुम्हाला मिळेल असा विश्वास ठेवण्याकरिता. समजले? आता जर काहीतरी हवे आहे म्हणून तुम्ही येथे वर आहात आणि तो मला सांगू शकतो की तुमची गरज काय आहे, तेव्हा तुम्हाला कळेल मला तुमची इच्छा माहीत नाही. तर येथे कोणीतरी असायला हवे जो ते करीत आहे. आता शब्दाप्रमाणे त्याने अभिवचन दिलेले आहे ते करण्यासाठी तो जाणतो त्यांचे विचार जे त्यांच्या हृदयात आहेत. ते बरोबर आहे, ठीक आहे. तुम्हाला आरोग्य प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा आहे. एक गोष्ट, तुम्ही मानसिक तणावाच्या स्थितीत त्रास सहन करीत आहात, खरोखर मानसिक तणाव. ते बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे आणि ती पाठदुखी काही काळाकरिता फारच खराब होती. तुम्ही त्याकरिता शस्त्रक्रिया सुद्धा केली. हे यहोवा असे म्हणतो आहे, हे सत्य आहे. समजले? ते बरोबर आहे. दुसरी तुमची अशी इच्छा आहे की तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळावा. हे तंतोतंत बरोबर आहे. येथे या,
प्रिय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हा मनुष्य पवित्र आत्म्याने भरला जाऊ दे. ही जागा सोडण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आता ते स्वीकार माझ्या भावा, केवळ विश्वास ठेव, संशय धरू नको. आपण कसे काय आहात? मला वाटते जेवढे मला ठाऊक आहे की आपण एकमेकांना अनोळखी आहोत. जर हे बरोबर आहे तर कारण लोकांना हे कळेल, केवळ तुमचा हात वर करा तेव्हा त्यांना कळेल की आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही, जाणून बुजून, आणि माझ्या अंदाजे तिने मला कधीच पाहिलेले नाही तोपर्यंत बाहेर श्रोत्यामध्ये असेन तेव्हा. कारण स्वर्गीय पिता जाणतो आणि ह्या येथे त्याचा शब्द ठेवलेला असताना की मी त्या स्त्रीला कधीच पाहिलेले नाही जाणून बुजून माझ्या आयुष्यामध्ये. म्हणून मी हे जाणू शकत नाही की तुम्ही येथे कशा करीता आहात. काहीही कल्पना नाही तुम्ही कोण आहात, काय किंवा तुमच्याबद्दल काहीही माहित नाही. मी तुम्हाला एकही गोष्ट सांगू शकत नाही, फक्त एकच गोष्ट, हे केवळ वरदान आहे. जर मी करू शकतो तर तुम्ही मला ऐकलेत थोड्या वेळापूर्वी ते स्पष्ट करताना. जरा पुढे या, तो काय सांगतो ते ऐका. मी जे पाहतो ते मी सांगू शकतो, जे तो सांगत नाही मी सांगू शकत नाही. जर मी ते स्वतःच्या मर्जीने सांगेन आणि ते चुकीचे असू शकेल, समजले, ते चुकीचे असेल. परंतु जर तो ते सांगेल तर ते पूर्णपणे बरोबर असेल. ते कधीही शक्य नाही, ते कधीही चूक निघालेले नाही, ते कधीच चूक निघणार नाही जोपर्यंत तो परमेश्वर राहील, समजले. पहा, कारण परमेश्वर चूक असू शकत नाही. परंतु परमेश्वर मला सांगू शकतो तुम्हाला काय पाहिजे ते, तुमची इच्छा काय आहे, किंवा तुम्ही येथे कशा करीता आहात. काहीतरी जे तुम्ही केलेले आहे, किंवा काहीतरी त्यासारखे काहीतरी, किंवा तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आलात, किंवा जे काही तो मला सांगू इच्छितो. तुम्ही विश्वास ठेवाल? धन्यवाद. एक गोष्ट, तुम्हाला तुमच्या पायाचा त्रास आहे, तुमचे पाय तुम्हाला सतावित आहेत, ते बरोबर आहे. तुम्ही हात वर करा. तुम्हाला स्त्री रोग आहे, स्त्रियांबाबत असलेली अस्वस्थता, आणि तुमच्या हृदयात एक उत्कट इच्छा आहे. कारण तुम्ही आताच कोणाला तरी हरवून बसलेले आहात, किंवा काहीतरी. तो एक मुलगा आहे आणि तो मुलगा पळून गेलेला आहे, त्याने घर सोडलेला आहे, आणि तो परत यावा यासाठी मी प्रार्थना करावी अशी तुमची इच्छा आहे. स्वर्गातील परमेश्वरा तिचा मुलगा तिच्याकडे पाठवून दे. त्या पवित्र आत्म्याने त्या तरुण मुलाला आज रात्री रस्त्यावर थांबू दे, त्याला त्याच्या आईकडे परत पाठवून दे. प्रभू येशूच्या नावात आमेन. तो ज्याला ठाऊक आहे तो त्याला तुझ्याकडे परत पाठवून देईल. चिंता करू नकोस. आता विश्वास ठेव, संशय धरू नकोस. केवळ विश्वास धर, तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेव, आणि परमेश्वर बाकी सर्व प्रदान करेल. आता केवळ हे 3 किंवा 4 हृदयातील भेद ओळखणे जे काही ते होते. पहा, मी केवळ ते मला आंधळा होईपर्यंत दिसले. मी ते स्पष्ट करू शकत नाही. तेथे कोणताही मार्ग नाही ते स्पष्ट करण्याचा. तुम्ही म्हणाल, तुम्हाला असे म्हणायचे आहे की ते फारच त्रासदायक होते. त्याच्याही पेक्षा जेव्हा तुम्ही तेथे 45 मिनिटे प्रचार केला किंवा अधिक, तुम्हाला असे वाटते? होय महाशय, जर तो प्रचार 3 तास जरी असता तरी तेवढा त्रास झाला नसता. एका स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि ते लोक मला स्पर्श करीत नाहीत का? येथे असलेली ही स्त्री केवळ इकडे पहा, ती करू शकेल. तिने केवळ मला स्पर्श केला, काही एक होऊ शकत नाही. मी केवळ एक मनुष्य आहे, परंतु तिने त्याला स्पर्श केला पाहिजे. आणि मी एका वरदानाद्वारे केवळ जाते. माझे संपूर्ण मित्व निघून जाते आणि जे मी पाहतो तेच मी सांगतो, समजले. आणि बस इतकेच. पहा, मला स्पर्श करणे हे अर्थहीन आहे, परंतु माझ्याद्वारे ती येशूला स्पर्श करते. त्या प्रकारे त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराला स्पर्श केला. जेव्हा त्याला ठाऊक नव्हते की तिचा त्रास काय होता, तिने केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि खाली जाऊन बसली. आणि तो म्हणाला मला कोणी स्पर्श केला? आणि त्या प्रेषितांनी म्हटले, का प्रत्येक जण तुला स्पर्श करीत आहे, तू तसे का म्हणतोस? त्याने म्हटले, परंतु मला जाणवले की माझ्या मधून सामर्थ्य निघून गेले आहे. आता तुम्हाला ठाऊक आहे सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती. एका स्त्रीने स्पर्श करण्याने तो अशक्त झाला आणि तो परमेश्वराचा पुत्र होता.
माझ्याबद्दल काय, त्याच्या कृपेद्वारे तारण पावलेला एक पापी ते का अधिक आहे तुम्हाला माहित आहे? कारण तो म्हणाला, या गोष्टी ज्या मी करतो तुम्ही सुद्धा कराल, यापेक्षा अधिक तुम्ही कराल, कारण मी पित्यापाशी जातो. अधिक महान तेथे असे म्हटले आहे, परंतु योग्य युनानी भाषेचा अनुवाद असा आहे, यापेक्षा अधिक तुम्ही कराल. आता या स्त्रीला मी जाणत नाही, मला तिच्याबद्दल काहीच ठाऊक नव्हते. ती निव्वळ संपूर्णपणे मला अनोळखी आहे, ज्याप्रमाणे ते इतर लोक होते. आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत, म्हणून केवळ लोकांना ते माहीत होण्यासाठी तुम्ही आपला हात वर करू शकता, म्हणा आम्ही अनोळखी आहोत. आता तो परमेश्वराचा पुत्र जेव्हा एकदा अशाच प्रकारच्या दृश्यात एका स्त्रीला भेटला एका विहिरीजवळ, आणि तो तिच्याशी एक क्षणभर बोलला, आणि त्याने जाणले तिचा त्रास कुठे होता, आणि त्याने तिला सांगितले तिचा त्रास काय होता, आणि म्हणून त्यामुळे तिला समजले की तो मसीहा होता. आता ते मी आहे, तुम्ही मला स्पर्श केला, मी तुम्हाला स्पर्श केला, आणि काहीच घडले नाही. परंतु माझा विश्वास एका वरदानाद्वारे आणि तुमचा विश्वास त्यावर विश्वास ठेवल्याने त्याला स्पर्श करू शकतो, आणि तो आमच्याद्वारे बोलू शकतो, माझ्याद्वारे तुमच्याशी, तेव्हा तुम्हाला कळेल की तो येथे आहे, ज्याप्रमाणे तो त्या विहिरीपाशी सुखार येथे होता. समजले? तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. तुम्ही विश्वास धरता? तुम्हाला पुष्कळ त्रास आहेत, पुष्कळ दुःख आहेत, पुष्कळ गुंतागुंती आहेत. त्यांच्यापैकी एक मुख्य गोष्ट म्हणजे साधे दुखी, त्याकरिता प्रार्थना केली जावी अशी तुमची इच्छा आहे. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का? साधे दुखीमुळे तुमचे शरीर ताठ होते. तर ते बरोबर असेल तर आपला हात वर करा, आणि तुम्ही थोडेसे हळूहळू चालता. माझ्या उत्तम स्मरण शक्तीनुसार कदाचित केवळ एक मिनिटाकरिता थांबा, कदाचित काहीतरी दुसरे सांगितले जाईल, त्यामुळे ते घेतले जाईल. किंवा तुम्ही जाणता काही गोष्टी जाणवत आहे लोक, तुम्ही जाणता जणू काही एक श्वास त्या विरुद्ध येत असल्याप्रमाणे. हे म्हणतात का, त्याने ते अंदाजे सांगितले, किंवा तुम्ही जाणता त्याप्रमाणे. परंतु तुम्ही एक चांगल्या व्यक्ती आहात, केवळ एक क्षण भर माझ्याशी बोला, चला थोडा वेळ आपण येथे उभे राहू, कारण मला वाटते तेथे दुसरेच काहीतरी तुमच्या हृदयात आहे, ते तुम्ही परमेश्वरापासून मागू इच्छिता. आता मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देऊ शकत नाही, परंतु तो देऊ शकतो, कारण जर ते तुम्ही विश्वास करता ते अगोदरच उत्तर दिले गेले आहे. परंतु केवळ तुम्ही विश्वास करू इच्छिता, मला विश्वास करण्यास भाग पाडतो. आता मी तुम्हाला सांगतो, ती गोष्ट एका प्रिय व्यक्तीच्या संबंधात आहे. तो येथे उपस्थित नाही, आणि तो तुमचा भाऊ आहे, आणि तो भाऊ या देशातही नाही, तो एका ओल्या भूमीत आहे, पुष्कळचे तलाव असलेल्या, मी असे म्हणेन काहीतरी मिशिगन मध्ये असल्याप्रमाणे, किंवा काही होय मिशिगन जेथे तो आहे, आणि तो एका मृत्यूमय ठार करणाऱ्या गोष्टीने दुःख सहन करतोय, आणि तो एक असाध्य मूत्रपिंडाच्या रोगाने त्रस्त आहे, ज्याने तो चिंताग्रस्त आहे. ते बरोबर आहे, हेच ते आहे ना, हे यहोवा असे म्हणतो आहे. आता तो हात रुमाल जो तुमच्या हातात आहे, जो तुम्ही परमेश्वराकडे वर उचललात, तो तुमच्या भावाकडे पाठवा, आणि त्याला सांगा, संशय धरू नकोस, परंतु विश्वास धर, आणि तो करील, तो बरा केला जाईल. आता जर ते तुम्ही विश्वास कराल, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवता, समजले, तेव्हा जर तुम्ही विश्वास करता, तेथे एकच गोष्ट करण्यासारखी आहे, तीही आहे, संपूर्णपणे ती स्वीकार करा. हे बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल, तो त्याकडे पाहत आहे, ते लोक ते जे काय तो करीत आहे त्यांच्याकडे पाहत आहे. तुम्ही पहा, ते खूप अधिक आहे, परंतु कदाचित हे तुम्हाला माहित नसेल की येथे असलेली स्त्री या प्रकारे येथे वर आली. स्त्री येथे, ती रोगी, तुम्ही कोणीही असा, मी तिच्याकडे पाहत नाही. तुम्ही विश्वास करता काय की परमेश्वर तुमचा त्रास काय आहे ते मला प्रकट करू शकतो? तुमचे हात वर करा. जर तुम्ही करता, ही येथील स्त्री, ही येथे असलेली स्त्री, ती रोगी, होय होय ठीक आहे, तेव्हा जर तुम्ही ते तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल, तो दम्याचा त्रास तुम्हाला अधिक सतावणार नाही. ठीक आहे, घरी जा आणि त्यावर विश्वास करा. तिच्याकडे मी पाहिले नाही, पाहिले का? समजले? तो तुम्ही ह्या इकडे पहा, ते दर्शन तेथे आहे, काय वाटेल ते घडू द्या. आमेन. काय तुम्ही पाहू शकत नाही? जसा परमेश्वर सिद्ध आहे, त्याचप्रमाणे हे सिद्ध आहे. तुम्ही सुद्धा विश्वास धरता? जमा सुद्धा तुम्हाला सोडू शकतो, ते शक्य आहे ना? तुम्हाला वाटते असे होईल? ठीक आहे, जा प्रभू येशूला सांगा की तुम्ही मी त्याच्यावर विश्वास ठेवता. कधीतरी तुम्हाला काठीचा आधार घ्यावा लागेल, तर ती सांधे दुखी तुम्हाला पांगळे करील, परंतु ती तसे करणार नाही. तुम्ही नाही, तुम्ही तसे होईल असा विश्वास करीत नाही. तुम्ही करता, तुम्ही विश्वास करता की तुम्ही बरे होणार आहात, आपल्या मार्गाने जा आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करतो. हृदयरोग लोकांचा जीव घेतो परंतु तो तुम्हाला ठार मारू शकत नाही. मी विश्वास करता परमेश्वर त्याला ठीक करील तुमच्याकरिता आणि तुम्हाला बरे करील. जा आपल्या संपूर्ण हृदयाने ते विश्वास करीत म्हणा मी खरोखरच त्याकरिता विश्वास करतो. तुम्ही इंग्रजी बोलता तुम्हाला इंग्रजी समजते. कोणीतरी यावे होय ठीक आहे. मी जे तिला सांगतो ते तुम्ही तिला सांगाल. तिला सांगा जर ती तसा विश्वास करील तर तो पोटाचा त्रास तिला सोडून जाईल. ती तसा विश्वास करील तुझी पाठदुखी सुद्धा तुला सोडून जाईल. म्हणून आता आपल्या मार्गाने जा आणि बरी हो. आपण कसे काय आहात? तुम्ही विश्वास धरता? तो तिथे पाठदुखीने बसलेला मनुष्य जो माझ्याकडे पाहत आहे जेव्हा मी असे म्हणालो तो सुद्धा बरा होऊ शकेल. महाशय जर तुम्ही विश्वास ठेवाल ठीक आहे. महाशय ती तुमच्या पुढे तेथे बसलेली ती स्त्री तुम्हाला मानेचा त्रास आहे. श्रीमती तुम्हाला आहे की नाही? तुम्ही विश्वास करता परमेश्वर तुम्हाला बरे करील. तुमची इच्छा आहे की त्या लहान मुलावर हात ठेवण्यात यावे त्याच्या गुडघ्यांकरिता आणि तो सुद्धा बरा होईल. तुम्ही विश्वास करता काय? तुम्हाला स्त्री रोग आहे. स्त्री रोग आता तो तुम्हाला नाही. तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे आणि तुम्हाला पूर्ण केले आहे. तुम्ही विश्वास करता येशू ख्रिस्त तो काल आज आणि सर्व काल सारखाच आहे. तर आपण आपले हात एकमेकांवर ठेवू आणि प्रार्थना करूया. ही विश्वासाची प्रार्थना आमच्या पैकी प्रत्येक जण प्रार्थना करा. ही विश्वासाची प्रार्थना. प्रिय परमेश्वरा जोपर्यंत आम्ही तुझ्या दैवी उपस्थितीत इतके झाकले गेलो असताना तेथे तू श्रोत्यांमध्ये फिरत असताना पाहून जिकडे तिकडे आजारांना बरे करताना तू परमेश्वर आहेस. मी प्रार्थना करतो की तू या संपूर्ण श्रोत्यांना बरे करशील. असे होऊ दे की परमेश्वराचा श्वास त्यांच्या हृदयात नव्याने पडू दे आणि त्यांना हे कळू दे की आता वेळ संपत आलेली आहे. आम्ही केवळ फारच थोड्या वेळ करिता येथे आहोत आणि नंतर आम्ही त्याच्या बरोबर राहणार आहोत ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो. आणि आता त्याची उपस्थिती प्रत्येकाला आरोग्य देव. आम्ही सैतानाचा धिक्कार करतो. आम्ही त्याच्या सर्व कृत्यांचा धिक्कार करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सैताना लोकांपासून बाहेर ये. ते सर्व त्याच्यावर आता विश्वास ठेवतील आणि तुमचे आरोग्य स्वीकारतील. तुमच्या पायांवर उभे राहा. म्हणा मी आता माझे आरोग्य स्वीकारण्याकरिता उभा राहतो. मी तसा विश्वास करतो. तुमच्या स्थितीची पर्वा न करता जर तुम्ही खरोखर तसा विश्वास ठेवता आपल्या पायांवर उभे राहा. आता आपले हात वर करा आणि म्हणा धन्यवाद प्रभू येशू मला आरोग्य दिल्याबद्दल. परमेश्वर तुमच्या बरोबर राहो.